जेव्हा आपल्याला क्रोध येतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपणच सर्वश्रेष्ठ आहे, त्यामुळे त्याचे शिंगे फुटतात की आपणच, जेव्हा एवढा क्रोध आहे की आपणच जे काही करतोय ते सर्व काही ठीक आहे, आपलंच बरोबर आहे, आणि त्यावेळी तो एक प्रकारचा दानवच बनतो, त्यामुळे आम्ही हे चित्र काढतो. आणि नंतर जेव्हा त्याला एक प्रश्न पडतो की आपण हे काय केलं, आपण क्रोधाच्या आहारी जाऊन आपण जे काय केलं ते चुकीचं आहे, हे नंतर त्याला कळतं.
खूप छान प्रेझेंटेशन दिलं. आपण राक्षस बनतो आणि आपल्याला कळत नाही आपण काय करतो, आणि त्यानंतर आपल्याला गिल्ट, आपल्याला त्रास होतो की मी असं का केलं. सर्वांना हा अनुभव आहे? जोरात टाळ्या वाजवायचा जर तो अनुभव असेल तर. नेक्स्ट श्लोक पुढचा भाग कृषाली. प्रत्येक ग्रुपचं प्रेझेंटेशन झाल्यावर खरोखर आपल्याला तो अनुभव असेल तर तितक्या जोरात टाळ्या वाजवायच्या, नाहीतर मग तुम्हाला पुढच्या वेळेस प्रवचन द्यायला बोलवणार आम्ही की तुमचं क्रोधावर नियंत्रण आहे. हा छान केलेलं आहे बघू.
हरे कृष्णा. क्रोध एक जनावराप्रमाणे आहे असं मी संकल्पना केलेली आहे. हा गेंडा आहे जो नेहमी रागत असतो आणि हिंसक वृत्तीचा असतो, त्याच्यावरती क्रोधाचं कंट्रोल असतं, म्हणजे थोडक्यात क्रोध हा रिमोट कंट्रोल करतो जनावराला. जसं आपण जेव्हा रागात असतो तेव्हा आपल्याला काही सुचत नाही, मग त्यावेळेस आपण फक्त आपल्या रागाचं क्रोधाचं ऐकत असतो, कुणाचंही ऐकत नाही, आणि त्यावेळेस आपण बुद्धिहीन असतो, म्हणजे त्यावेळेस आपण विचार करत नाही की आपण काय चांगलं करतोय किंवा काय वाईट करतोय. आणि हिंसक रागाने नेहमी, माताजींनी सांगितल्याप्रमाणे हिंसा होते, वाईटच गोष्टी घडतात, चांगल्या घडत नाही. आणि मानवतेचे रूपांतर पशुमध्ये होते. आपण बघितलं गुन्हेगारी वृत्ती वाढते याचा अर्थ काय, आपण माणुसकी सोडून देतो आणि गुन्हेगारी वृत्ती करतो याचा अर्थ पशुप्रमाणे वागतो आपण. आणि क्रोध हा अग्नीप्रमाणे, कारण अग्नी स्वतः सुद्धा जळते आणि दुसऱ्यालाही जाळून टाकते, तसंच क्रोध आल्यानंतर आपण स्वतःलाही आपला त्रास होतो आणि आपल्या क्रोधामुळे इतरांनाही त्रास होतो, त्यामुळे हा क्रोध हा जीवनाचा भस्मासूर आहे. थँक्यू.
अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलंय. क्रोध आल्यामुळे माणसाचं रूपांतर पशुमध्ये होतं, आपण पशु प्रकारे वागायला लागतो. थर्ड ग्रुप कोण आहे पाठीमागे, याच्यानंतरचा ग्रुप? रोहिणी स्टँड अप. वृषाली ही वकील आहे, अतिशय चांगली भक्त आहे ती. आता पुढचं प्रेझेंटेशन आपण बघणार आहोत.
हरे कृष्णा. आम्ही प्रेझेंट करतोय क्रोधाचा भस्मासूर. क्रोध आल्यावर मानवाचा भस्मासूरच बनतो. हा म्हणतोय शटअप. सगळ्यांना शटअप बोलत असतो हा. ह्याचे केस असे क्रोधाने अगदी वाकडे तिकडे झाले, त्याच्या कानातून ज्वालामुखी निघतायत. हा म्हणतोय की आलोय मी आलोय, सगळे जण आता पळतायत मला भिवून, मी क्रोधाचा भस्मासूर आहे. लोक म्हणतायत कृष्णा वाचव आम्हाला, हरे कृष्णा म्हणत मला ह्या क्रोधापासून वाचव. हा असा दिसतोय क्रोधाचा भस्मासूर. थँक्यू.
खूप छान सांगितलं तिने. क्रोध आल्यानंतर हा भस्मासूर आहे जो सर्वांना जाळून टाकतो. भस्मासूर म्हणजे जो आपल्या जीवनाची राख रांगोळी करतो. धन्यवाद. नेक्स्ट ग्रुप. पुढचा ग्रुप कधी ना कधी सांगायला लागणारच आहे, त्यामुळे मध्यभागी असलेलं कधी बरं.
क्रोधामध्ये माणसाला आपल्या स्वतःच्या मनावर संयम ठेवता येत नाही. त्याच्यावर मी हे ड्रॉइंग काढलेलं आहे. त्याच्यामध्ये माणूस हा राक्षस असाही होऊ शकतो. माणूस हा कसा असतो, आपला साधा, पण त्याला जेव्हा क्रोध येतो त्यावेळेस त्यांचं कधीही त्याचं मन ठिकाणा नसत. तो नेहमी असा पॉझिटिव्ह विचार करत असतो, पण खर तर असं माणसाला नेहमी सगळ्यांचा विचार करून राहायला पाहिजे, स्वतःचाच विचार करून चालणार नाही. माणूस कसा म्हणजे नेहमी रागीट नसावा, आपल्या स्वतःच्या रागावर नियंत्रण त्यांना ठेवलं पाहिजे.
चांगल्या प्रकारे दाखवले त्याने. अनेक अस्त्र येतात क्रोधामध्ये आपल्या हातात, बघा आपले दात कसे झालेत दिसले, तसे इतरांना दिसतात आपले दात, आपला चेहरा असा झालेला असतो. पुढचा ग्रुप
क्रोध हा एक नरकाकडे जाणारा तीन मार्गापैकी एक मार्ग आहे. या रागामुळे कोणताही सोज्वळ माणूस हा राक्षस बनू शकतो. तो अक्राळ विक्राळ राक्षस बनतो. मॅन अँगर मेक मॅन गोस्ट, यावर जो कंट्रोल मिळेल तोच तो माणूस म्हणू शकतो.
अँगर मेक्स मॅन घोस्ट. घोस्ट भूत झपाटलेला माणूस कसा असतो, आवडतं का आपल्याला भूत झपाटलेल्या माणसाच्या बाजूला जायला, तसा आपण म्हणतो क्रोधामध्ये. नेक्स्ट पुढचा ग्रुप कोण आहे?
यामध्ये माणूस राग आल्यानंतर त्याची कशी सिच्युएशन असते ते सांगितलंय. तुम्हाला माहितीये राग आल्यावर माणूस काय उचलली जीभ लावली टाळायला असं शक्यतो होतं. काय वाटेल ते आपण बडबडत जातो. म्हणजे आता इथं दाखवलंय हा माणूस कसा शिव्या घालतोय, आपल्याला पण माहितीये असेल कोल्हापुरी शिव्या. म्हणजे राग आला की काहीही सुचत नाही, पण कधी पण एक प्रत्येक वेळेला बोलताना 10-10 विचार केला पाहिजे, कारण त्याचा परिणाम पुढच्या व्यक्तीवर होत असतो. तसेच हा ज्वालामुखी दाखवलाय. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपण राग एकदा आला की गप शांत बसतो, दुसऱ्यांदा असं म्हणजे राग साठवून ठेवतो, पण एक दिवस असं होतं की तो ज्वालामुखी सारखा बाहेर येतो आणि मग पुढचा माणसाचा पूर्ण वाट लागते. अशा प्रकारे म्हणजे राग हा एक ज्वालामुखीचा ज्वालामुखी सारखा राग असतो आपला. परत म्हणजे जीभ ही आहे ही आपली एक तलवार असते. म्हणजे कसं जे काय बोलतो ते एकदा बाहेर पडलं की पडलं, ते काहीही करून पुन्हा वापस घेता येत नाही. म्हणून कधी पण बोलताना विचार केला पाहिजे, कारण ह्यानं मारलेलं म्हणजे एक वेळेस शस्त्रानं वगैरे मारलेले घाव भरून निघतात, पण जे काय बोलतो ते माणसाच्या मनाला एकदा लागलं की ते परत भरून काढता येत नाही. त्याच्यामुळे शब्द हे खूप महत्वाचे आहे. हा आणि डोळे, आता त्याच्याबद्दल प्रियंका सांगणार.
प्रत्येक रागाची सुरुवात ही प्रथम डोळ्यापासून होते, कारण की डोळे जे जो आपल्याला क्रोध आलेला आहे त्या व्यक्तीबरोबरच डोळ्यातून आपल्या भावना त्या व्यक्तीच्या समजू शकतात. त्यामुळे मी म्हणते की रागाची सुरुवात ही प्रथम डोळ्यापासून होते, त्यामुळे इथं डोळ्याचे भाव दाखवलेले आहे तुम्हाला दिसतील असते. आणि क्रोध क्रोधामुळं माणूस म्हटल्यावर माणसाला क्रोध असतोच, त्यामुळे क्रोधावर प्रत्येकाने नियंत्रण ठेवावं आणि आपलं जीवन सुखी करावे हे सांगते. आणि त्यासाठी नेहमी जप करावा.
हरे कृष्ण. इथे थोड्याच शिव्या लिहिलेल्या आहेत कोल्हापुरी, सगळ्या शिव्या आपल्याला माहिती आहेत, सांगणार नाही ते इथे, पण ते वापरू नयेत ना आपण. छान प्रेझेंटेशन केलंय. क्रोध हा डोळ्यात असतो, आपल्याला आईचे डोळे आठवतात ना अजून सुद्धा. बाहेर गेल्यानंतर आई फक्त डोळ्यांनी सांगायची आपल्याला, हा किंवा सांगते बऱ्याचदा. अतिशय छान प्रेझेंटेशन. नेक्स्ट ग्रुप, सगळे ग्रुप संपले. या
हरे कृष्ण मी दीप्ती. आम्ही ह्या ड्रॉइंग मध्ये दाखवलंय की एक बिघडलेला चेहरा जो कोणालाही आवडणार नाही, जो एक एक डेव्हिल प्रमाणे आहे आणि डेव्हिल आपल्याला आवडत नाही. इंग्लिश मध्ये म्हणतात की थिंक ऑफ द डेव्हिल अँड द डेव्हिल कम्स, म्हणजे जेव्हा पण आपल्याला राग येतो तो एक डेव्हिल सारखं असतं, म्हणजे एक शैतान वृत्ती असती त्यांच्यात की ते सगळं बिघडवते, काही त्यांच्याबरोबर काही चांगलं नसतं आणि आपल्याला ते आवडतही नाही त्यांच्याबरोबर राहायला. असा एक विद्रूप चेहरा फक्त आम्ही दाखवला त्याच्यात.
अगदी बरोबर आहे, कारण राग आल्यानंतर आपला चेहरा खरोखर विद्रूप होतो. मुलांना खरोखर राग आल्यावर आपण एकदा तरी लाईफ मध्ये आपण आपला चेहरा बघूया बघूया ना, आपण बघणार ना तुम्ही. हा, राग आला की पळत पहिल्यांदा कोणावर ओरडण्याच्या आधी आपण काय करायचं, आरशा समोर जाऊन बघायचं, तसाच चेहरा घेऊ ना, चेहरा बदलायचा नाही. तर पुढे नेक्स्ट ग्रुप.
हरे कृष्ण. इथे लिहिलं की अँगर इज द मोस्ट डेंजरस, खूपच भयानक आहे. कारण जेव्हा आपण आता याच्यामध्ये आम्ही काढले की डोळे काढले, डोळ्याने आपण जे काही बघतो, रागामध्ये जे काही बघतो आपल्याला सगळं वाईट वाटतं. कितीही चांगली गोष्ट असू दे, आपल्याला जे पण बघतो आपण चांगलं सगळं वाईटच, सगळं वाईट आहे असंच वाटतं. नेक्स्ट थिंग आपली जीभ, जिभेने आपण जे पण काही बोलतो, टेस्ट करतो, खातो, सगळं वाईट वाटतं, काहीही चांगलं वाटत नाही. नेक्स्ट तोंडातून आपण जे काही बोलतो, इथे आग दाखवली आहे, तर तोंडातून आपण जे काही बोलतो ते पूर्ण आगीप्रमाणे बोलतो, म्हणजे कुणालाही ते चांगलं वाटायला नको. त्यानंतर कानामधून आग निघताना दाखवली आहे, तर इथं जे पण काही आपण ऐकतो सगळं आपल्याला आगीप्रमाणेच वाटतं, एकदम म्हणजे वाईटच वाटतं, काहीही चांगलं नाही. त्यानंतर त्याचे केस उभारलेले दाखवले, तर आठ्या पण दाखवले. तिथे बुद्धीने आपण जे पण काही विचार करतो सगळे वाईट विचार करतो, किती कधीही पॉझिटिव्ह थिंकिंग करत नाही, नेहमी क्रोधामध्ये नेगेटिव्ह थिंकिंग करायचं, त्यामुळं करतो सॉरी त्यामुळं नेहमी कितीही असू दे पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह थिंकर राहायला पाहिजे आपण.
जेव्हा आपल्याला क्रोध येतो तेव्हा आपल्या हृदयामध्ये तो प्रकट होतो आणि त्या क्रोधाचा जो ज्वालामुखी आहे तो डोळे, कान आणि तोंड ह्या तिन्ही वाटे बाहेर पडतो, असा क्रोध आहे.
क्रोध आला तेव्हा आपल्याला कानातून गरम वाफा जाणवतात ना, किती जणांना जाणवतात काय आपल्याला बघा, कधी क्रोध आला असेल तेव्हा कानातून नाकातून गरम वाफा जाणवतात, डोळ्यातून. हा, त्यामुळे आपल्या आजूबाजूचं वातावरण खरोखर दूषित होत आहे, यांनी दाखवलेलं आहे. पुढचा ग्रुप, अजून किती ग्रुप राहिलेले आहेत, लास्ट ग्रुप, लास्ट अँड द बेस्ट.
मनुष्य कसा दिसतो हे आम्ही चित्रावरून दाखवलेलं आहे आणि त्यासाठी मी एक छोटीशी कथा सांगणार आहे तुम्हाला. अशी दोघं नवरा बायको असतात आणि त्यांचं छोटस बाळ असतं आणि एक दिवस काय होतं त्या दोघांच्या मध्ये खूप भांडण लागतं आणि बायकांचा क्रोध व्यक्त करण्याची हे कशी असते, ती सतत बडबड करतात, काही ना काहीतरी असं सांगतात आणि नवऱ्याला काहीतरी बडबडत असतात, पण नवऱ्यांची कशी लिमिट असते की ते शांत बसतात आणि एकदम त्यांचा क्रोध उफाळून बाहेर पडतो. माझंच होतं की त्याची बायको असते ती सतत बडबड करते सकाळपासून, मग त्या नवऱ्याचा तिने क्रोध एकदम अनावर होतो आणि तो म्हणतो की
आपल्या बाळाला तो धरतो पाचव्या मजल्यावरून असा खाली पकडतो आणि धरतो आणि म्हणतो तू तुझा तोंड शांत करणार तर मी बाळाला खाली फेकून देईन. मग ती त्याची बायको म्हणते की हे बाळ फक्त माझ्या एकटीचं नाही आहे, हे तुझं देखील आहे, मग काय करायचं ते तू ठरव. मग त्या दोघांच्या इतक्या भांडणामध्ये हे असं होतं की तो नवरा आपल्या बाळाला खाली फेकून देतो, म्हणजे त्या दोघांच्या भांडणामध्ये त्या निष्पाप बाळाचा बळी जातो. त्यामुळं आपण कधीही क्रोध आल्यानंतर कायम डोकं शांत ठेवून कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो नंतर सॉल्व्ह केला पाहिजे. मग आपण क्रोधाचा कशा प्रकारे म्हणजे चित्र असू शकते, म्हणजे कानातून ज्वाळा बाहेर पडणे, डोळे लाल होणे, अशा प्रकारे आम्ही हे चित्र दाखवलेलं आहे. आणि याच्यावरती एक म्हणजे आम्ही हा श्लोक दिलेला आहे, क्रोधान भवती संमोहा, संमोहा स्मृती विग्रहा, स्मृतीर बहुश बुद्धिनाशो, बुद्धिनाशात विनश्यती. त्याचं तात्पर्य
क्रोधात भवती संमोहा, क्रोधामुळे संमोह निर्माण होतो, आपल्याला काहीच कळत नाही जेव्हा आपण क्रोधात असतो. क्रोधात भवती संमोह, संमोहा स्मृती विभ्रम, त्यामुळं स्मृतीचा आपला भ्रंश होतो, आपल्याला समजतच नाही आपण काय करतोय आणि ह्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही. स्मृती भ्रंशात बुद्धिनाश हो, यामुळे बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धिनाशामुळे विनाशच होतो, यातून काहीही निष्पन्न होत नाही. क्रोध मग क्रोध काय येऊ द्यायचा, आला तर काय सोल्युशन आहे, आता माताजी सांगतील.
खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन होतं. क्रोधामुळे विनश्यती म्हणजे विनाश होतो व्यक्तीचा. तर इथे विसरण्याच्या आधीच सांगते, नित्यलीलाचे बहीण लीला आणि त्यांच्या आई गांधारी आलेले आहेत. त्या खूप चांगल्या प्रकारे मुलांचं संगोपन करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे चारीचे चारही मुलं भक्त आहेत. एका मुलाला वाढवणं किती अवघड असतं, आता मला एक मुलगी आहे तेव्हा मला समजतं, पण त्यांनी चारही जणांना अतिशय चांगल्या प्रकारे वळण लावून मोठं केलेलं आहे आणि त्या चौघांकडून पण आपण खूप शिकू शकतो. त्यांच्या मिस्टर देखील अतिशय त्या तशाच प्रकारे संपूर्ण फॅमिली नम्र आहे. तुम्ही कधी जर तुम्हाला वेळ मिळाला तर त्यांच्या घरी जाऊन बघू शकता की कशा प्रकारे ते वागतात एकमेकांशी, अतिशय शिकण्यासारखं आहे. तर मी नित्यलीला माताजींना रिक्वेस्ट करते की त्यांनी पुढे आपल्याला मार्गदर्शन करावं.
हरे कृष्ण. हा गेम ऐकल्यानंतर आता मला असं वाटायला पुढच्या प्रेझेंटेशनची गरजच नाहीये. मुलींनी जे काही सांगायचं होतं ते सगळं सांगितलेलंच आहे, त्यामुळे आता आपलं इथलं सेमिनार संपला. खरोखर मला असं वाटायलं की मी खाली बसावं आणि प्रत्येकाच्या हातामध्ये माईक घेऊन मीच ऐकावं, आता काय काय क्रोध कसा आहे ते. खूप सुंदर सगळ्यांनी व्यक्त केलं आणि त्यामुळे सगळ्यांना कळलं की क्रोधाचा नेचर काय आहे, सगळ्यांना तंतोतंत कळलेलं आहे. तरी पण आपण आपलं हे प्रेझेंटेशन पुढे सुरू ठेवूया. आतापर्यंत आपण प्रॉब्लेम काय होता हे बघितलं, त्यानंतर आता आपण पुढे येतोय. प्रॉब्लेम तीन भागात आपण विभागणी केली. कोण सांगू शकेल प्रॉब्लेमची? पहिल्यांदा आपण त्याची व्याख्या बघितली, त्यानंतर वेगवेगळ्या व्यक्तींचे कोट्स बघितले आणि त्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस परिणाम बघितले. आता नेक्स्ट पार्ट असा आहे सिम्पटम्स. सिम्पटम्स म्हणजे लक्षणं, जे ऑलमोस्ट सगळ्यांनी आता या सेशनमध्ये कव्हर केलेलेच आहेत. तरी पण आपण एक थोडक्यात ह्याचा अंदाज घेऊया. राग आल्यावर प्रत्येकाची राग एक्सप्रेस करायची स्टाईल वेगळी वेगळी असते, प्रत्येकाची वेगळी स्टाईल असते. इथं किती मुली आहेत? 100 तरी आरामात आहेत. 100 वेगवेगळ्या स्टाईल्स, म्हणजे जगामध्ये किती स्टाईल्स असतील राग व्यक्त करायच्या, तर एवढ्या स्टाईल्स आहेत. पण आपण काय एवढ्या सगळ्या वर्णन करणार नाहीये. तर मानसोपचार तज्ज्ञ किंवा तज्ज्ञांनी ज्या काही तीन ब्रॉड कॅटेगरीज केलेल्या आहेत त्याचा आता आपण सगळ्यात अभ्यास करूया. पहिला आहे काय? पहिला लॉक इट अप. म्हणजे काय लॉक? म्हणजे काय? कुलूप, कुलूप किंवा बंद करणे. त्याच्या नावावरच आपल्याला कळेल की लॉक इट अप म्हणजे काय. राग आहे, आज भरपूर राग आहे, पण तो काय केला आपण? बंद केला. जसं एखादं कपाट आहे, आपल्याला आवडायला वेळ नाही, मग कोंबलं 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 आपण त्यामध्ये भरपूर, आणि ते कपाटाला दार लावलं आणि कुलूप लावलं, आणि नंतर ज्यावेळी कुलूप उघडलं आणि दार उघडल्यावर काय होईल, बदबद बदबद सगळं सामान पडेल. तर तसं आहे, राग आहे आलेला आहे, पण आतमध्ये काय केलं आपण, कोंडून ठेवलेला आहे. तर ह्या ही जी स्टाईल आहे रागाची, त्याचा आपण थोडक्यात विचार करूया. आपण ज्यावेळी एक एक स्टाईल विचार करतो रागाची, त्यावेळी आपण त्यावेळी त्या व्यक्तीचं वागणूक कशी होती आणि तसं होण्यामागे कारण काय आहेत, अशा भागातनं चर्चा करूया. तर पहिला आहे लॉकेटअप, म्हणजे आपण राग दाबून ठेवतोय, राग आलेला आहे पण दाबून ठेवलेला आहे. तर असं ज्या वेळेला व्यक्तींना हा राग येतो, त्यावेळेला काही वेळेला त्यांना वाटतं की राग भरपूर आलाय पण ते एक्सप्रेस करत नाहीये, आतल्या दाबून ठेवतात. कारण त्यांना वाटतं की इथं काय राग व्यक्त करून उपयोग नाहीये, मी जरी काय बोललंय तरी काय परिणाम होणार नाहीये, म्हणून ते काय करतात, आपली भावना किंवा आपली इच्छा मारून टाकतात, आतल्यात ठेवतात आणि राग व्यक्त करत नाही. ह्याच्यामागचं कारण हेच आहे की त्यांना कळतं की मला राग, काही वेळेला माझा म्हणजे मी राग व्यक्त करायच्या स्थितीतच नाहीये, आणि जरी मी राग व्यक्त केला तर त्याचा परिणाम काहीतरी वेगळाच होणार आहे. त्यामुळे ही व्यक्ती राग व्यक्त करत नाही, आतल्यात दाबून ठेवते. तर याचं एक छोटंसं उदाहरण आहे, आमचे एक भक्त जे नेव्हीमध्ये होते, तर नेव्हीमध्ये त्यांना काही काही मिशन देतात, तर त्यावेळेला त्यांना त्यांचे जे कोण जनरल किंवा मेजर जे कोण असतात सिनियर्स, त्यांनी असं एक सेशन घेतलेलं आणि सांगितलेलं, आता हे मिशन आहे, तुम्हाला इकडे जायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे. आणि त्यानंतर विचारलं, काही प्रश्न आहे, म्हणजे त्या अधिकाऱ्यांची तशी स्टाईल होती, काय प्रश्न आहे का, आणि कोणी काय प्रश्न आहे विचारलं की ते म्हणायचे, ठीक आहे प्रश्न आहे, 10 किलोचं वजन घ्या आणि 10 किलोमीटर पळून या, आणि मग आल्यावर बघूया तुमचा काय प्रश्न आहे ते. असं जर का तुम्हाला सांगितलं उद्या आता हे सेमिनार झाल्यावर प्रश्न असेल तर 10 किलो वजन घ्यायचं आणि 10 किलोमीटर पळून यायचं, मग कोण प्रश्न विचारेल का. म्हणजे इथं माहितीये की राग येऊन काय उपयोग नाहीये किंवा प्रश्न येऊन काय उपयोग नाही, एवढं कोण झक मारत काय करणार आहे, त्यापेक्षा गप्प बसूया. हे एक या लॉकेटअप म्हणजे राग दाबून धरण्यामागचं हे आहे. किंवा काही व्यक्ती काय करतात, राग आलेला दाखवत पण नाही, त्याला सायलेंट ट्रीटमेंट देतात, म्हणजे समोरच्या व्यक्तीला कळणार पण नाही की त्याला राग आलेला आहे, की समोरचा व्यक्ती ओळखू पण शकणार नाही, बोलणार नाही, काही नाही, आत राग आहे पण समोरच्या व्यक्तीला समजू देणार नाही की तो मला राग आलेला आहे. कारण अशा व्यक्तींना वाटत असतं की चिडणं हे कदाचित, राग एक्सप्रेस करणं हे कदाचित बालिशपणाचं आहे किंवा योग्य नाहीये. आज जरी भरपूर असला दाबलेला तरी ती व्यक्ती बाहेर काढत नाही. काही वेळेला असं होतं की अशी सिच्युएशन येते, अशी परिस्थिती येते की राग भरपूर आलेला असतो पण त्यावेळेला तो व्यक्त होत नाही. मग असं होतं त्यावेळेला की तो राग कुठंतरी दुसरीकडं निघतो. इथं राग आलाय तिथं व्यक्त करायचा चान्स नाही आहे, किंवा काही प्रकारे अशी सिच्युएशन आहे की व्यक्त करूच शकत नाहीये, पण तो राग पुढे जाऊन कुठंतरी निघतो. कारण आज दाबलेला म्हणजे तो काय गेलेला नाहीये, कुठे ना कुठंतरी बाहेर पडणारच आहे. असं सांगतात की लंडनमध्ये 60% जे काम करणारे वर्ग आहे एक्झिक्युटिव्ह, त्यांच्यामध्ये कॉमन स्वप्न आहे ते रात्रीच्या वेळेला, की त्यांना स्वप्न असं पडतं की मी स्वप्नामध्ये बॉसला माझ्या मारतोय. कारण का, कामाच्या वेळी बॉसचा राग आलेला असतो भरपूर, पण बॉसला कसं फडफड फडफड बोलणार, त्यामुळे आत दबलेला आहे, मग तो स्वप्नाच्या रूपानं बाहेर पडतो. काही वेळेला असंच सारखं त्यांना म्हणजे अभ्यास केल्यावर दिसलंय की 60% लोकांना हेच स्वप्न पडतं की ते आपल्या बॉसचा खून करतात, आणि कधी कधी तर ते इतके विचार करत असतात की या बॉसचा कसा मी सूड घ्यायचा, करू काय नसतात, करू शकत नसतात काय प्रत्यक्ष, पण मनामध्ये नुसता विचार सुरू असतोय की बॉस त्यांना काहीतरी सांगत असतो, आणि ते टक लावून बॉसकडे विचार बघत असतात आणि मनात विचार चालू असतो की कसा ह्याचा खून करायचा, काय करायचं, करणार नसतात काहीच, पण चिंतन सुरू असतं. बॉस बघत म्हणजे काय काय चाललंय, काय प्रॉब्लेम आहे, आणि थंड डोक्यानं सांगतात काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मनामध्ये मात्र काय नुसता क्रोधाचा अग्नी जळत असतो आणि त्याने तो लॉक केलेला असतो. एकदा एक कारखान्यामध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये तिथल्या मॅनेजरने सांगितलं की आजपासून आपण आपल्या या कारखान्यामधले कामाचे तास वाढवणार आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या तुमच्या पगारामध्ये कमी करणार आहोत पगार. आणि ज्यांना काही हरकत असेल, ज्यांना काही ह्याच्यावर ऑब्जेक्शन आहे, त्यांनी हात वर करा आणि सांगा आय रिझाईन, मी राजीनामा देतो. असं केल्यावर कोण हात वर करेल? कामाच्या तासांमध्ये वाढ झाली आहे आणि पगार घटलेला आहे म्हणजे कुणालाही साहजिकच काय होणार आहे, राग येणार आहे. पण ऑब्जेक्शन घेतलं तर काय आहे? जो ऑब्जेक्शन घेईल त्यांनी राजीनामा द्यायचा आहे. म्हणजे काय, राग येतोय पण व्यक्त करायला दुसरा पर्यायच नाहीये, झक मारत काम केलंच पाहिजे. त्यामुळे ह्याला म्हणणं लॉक इट अप. तुम्हाला समजते ही स्टाईल? सगळ्यांना समजते की राग आलाय पण आतल्या त्याला दाबून ठेवणं, पण त्यामुळे काय होतंय, हा राग नंतर कुठं ना कुठं बाहेर पडू शकतो. तर एक छोटासा विनोदी असा एक किस्सा आहे की दोन पती पत्नी असतात. काय भांडण आलं की पती पत्नींचंच उदाहरण येत आहे. तर दोघं पती पत्नी असतात आणि त्या दोघांचं खूप भांडण होतं आणि त्यानंतर त्यांना बाहेर जायचं असतंय. दोघंही गाडीमध्ये बसतात, पत्नी काय बोलू शकलेली नसती, पतीच बोललेला असतो भरपूर रागाच्या भरात, आणि गाडीमध्ये बसून चाललेले असतात. गेल्यानंतर तो नवरा जो असतो पती, तो रागाच्या भरामध्ये 80-100 स्पीडनं गाडी चालवत असतो, कारण राग आलाय ना. थोड्यात कोण पकडतं मग त्यांना? ट्रॅफिक पोलीस. ट्रॅफिक पोलीस पकडतात आणि म्हणतात की सर सर काय चाललं आहे, तुम्ही नियम मोडायला लागलाय. 60 स्पीडनं ऍव्हरेज तुम्ही गाडी चालवली पाहिजे आणि तुम्ही 80-100 स्पीडनं चालवताय, तुम्हाला दंड भरायला लागणार आहे. ते म्हणते की नाही नाही, मी तर 60 स्पीडनं चालवत होतो, मी अजिबात चालवत नव्हतो 80-100 स्पीडनं. तर ती बायको म्हणते काय सांगताय, मी बघितलं की तुम्ही 85-100 तुमचं स्पीड होतं. तो राग घरातला होता ना, तो बाहेर पडायला लागलाय. त्या नवऱ्याला कळत नाही कसली बायको माझी, आरटीओ समोर काय करायला लागले, माझी बाजू न घेताच माझ्यावरच उलट हे करायला लागले. तो तिला रागानं गप्प बस म्हणतो. मग तो म्हणतो ते ठीक आहे. तो पोलीस म्हणतो तुम्ही तुमचा सीट बेल्ट पण घातलेला नाहीये, तिथं पण तुम्ही नियम मोडलेला आहात. ते काय, तुम्ही येताना बघितलं मी आणि आता जस्ट माझा मी हा बेल्ट काढलेला आहे, मी घातलेलाच होता, तुम्ही जस्ट गाडी थांबवली आणि माझा सीट बेल्ट काढला. बघावरती काय सांगताय, गेले 4 महिने मी तुम्हाला सांगते की गाडी सुरू केल्या केल्या सीट बेल्ट घालत जावा, तुम्ही माझं एकदा पण नाही ऐकलं. म्हणजे काय झालं, खोटं पडलं. म्हणते ते पण ठीक आहे, म्हणतो पोलीस तुमची टेल लाईट मागचं इंडिकेटर पण खराब झाले, ते पण तुम्ही लावलं नव्हतं टर्न घेताना. मग तो म्हणते ते मी जस्ट आता इथनं वळत होतो ना त्यावेळी गाडी थोडीशी डॅश झाली आणि ते इंडिकेटर फुटलंय, नाहीतर माझं इंडिकेटर आता इथं कॉर्नरला वळेपर्यंत चांगलंच होतं. बायको म्हणती आता तर फारच झालं, गेले 6 महिने ते इंडिकेटर आपलं खराब झालंय, मी तुम्हाला म्हणते करून घ्या करून घ्या, तुम्ही म्हणताय आता पैसे नाहीये पैसे नाहीये म्हणून ते पुढे आणले आतापर्यंत. आता हे बघितल्या नवऱ्याचा काय होतोय, कंट्रोल सुटतोय आणि तो बायकोला वाटतंय तसा त्या पोलीस ऑफिसर समोर आरटीओ समोर ओरडायला लागतोय की काय हे तुला कळत नाही काय कुठं काय बोलायचं हे ते आणि त्या दोघांची भांडणं सुरू होतात. तो आरटीओ म्हणतो त्या बायकोला काय हो, तुमचे पती कायम तुमच्याशी असंच वागतात का? ते म्हणते नाही हो, फक्त त्याने थोडी घेतली असली ना तरच ते वागतात असं. म्हणजे तिने काय केलं, नवऱ्याचा घरातला राग दुसरीकडं काढला. तर हे एक याचं लक्षण आहे की जो राग लॉक आपण करतो तो कुठे ना कुठेतरी बाहेर पडायचे चान्सेस असतातच. याचं कारण असं आहे की या व्यक्तीला असं वाटतं की मला हक्क नाहीये, मी आता बोलू शकत नाहीये, किंवा मग ते विचार करतात ठीक आहे कशाला राग व्यक्त करायचा, हे काय ठीक नाहीये, पण त्यांनी त्या रागावर विजय मिळवलेला नाहीये. कळाली सगळ्यांना. त्याच्या पुढचं आहे टर्न इट लूज. म्हणजे काय आहे, मोकळा सोडून द्यायचा तो राग. जसं एखादा खूप फोर्सनं पाणी आलंय आणि आपण नळ सुरू केला तर काय होणार आहे, फोर्सने काय येणार आहे, पाणी बाहेर येणार. तसं राग आलेला आहे त्याला आपण काय बांध घालत नाहीये काय नाहीये, जस्ट त्याला मोकळा सोडत आहे. तर ह्याच्यामध्ये पण आपण दोन कॅटेगरी केलेल्या आहेत, एक म्हणजे वागणं बिहेवियर आणि त्याचे रिझन्स कारण काय आहेत. तर यामध्ये कशी लोक वागतात जे तुम्ही सगळ्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलेलंच आहे, मी रिपीट करते की आता राग आलाय आणि तो व्यक्ती जस्ट ओकत आहे तो राग, त्यामध्ये कसं वाटतंय तसं लोकांना ब्लोइंग म्हणजे अक्षरशः भड हे भाव त्याचे सोडायला लागलेत, वाटेल तसे शब्द चाललेत, वाटेल तसे तोंडातनं काही पण शब्द येत आहेत. त्यानंतर शब्द तर झालेच, वाटेल तसं ओरडणं चाललंय. त्यानंतर पुढे जाऊन आणि काय होतं की लोकांना फिजिकली पण काय होतंय मारतात, की अजून आता कंट्रोल झालेला नाही, जिभेनं समाधान झालेलं नाही, मग काय मारामारीवर पण हरा घेतो. कारण काही लोकांना वाटतं की माझ्या आपली जी काय पॉवर आहे ही आपण इथं दाखवली पाहिजे, की राग आल्यावर मी पण किती आहे, माझ्यामध्ये पण किती ताकद आहे हे आपण इथं प्रूव्ह केलं पाहिजे. आणि त्यानंतर मग काय होतं, धमक्या देणं, आरडाओरडा करणं, एकमेकांना शपथा घेणं आणि बोलणं. कोल्हापूरमध्ये हे आपण बघितलेलंच आहे की जरा राग आला की मोठमोठ्या धमक्या आणि हे सुरूच होतं. या रागाचं रूपांतर टर्न इट लूज मध्ये, म्हणजे मोकळा सोडल्यानंतर धमक्या, वाटेल ते बोलणं, ह्याच्यामध्ये ह्याचं रूपांतर होतं. तर ह्या रागाचं उदाहरणासाठी एक मला छोटीशी गोष्ट आठवतीये, ती मी तुम्हाला सांगेन. की सगळ्यांना अलेक्झांडर दी ग्रेट माहिती असेल, सिकंदर, जगत जेता सिकंदर. तर ह्याच्या जीवनामध्ये घडलेला एक किस्सा आहे हा, की हा राजा जो होता सिकंदर, याने पूर्ण जगावर विजय मिळवल्यानंतर तो एकदा वृंदावन मध्ये आला. कुठे आला? वृंदावन मध्ये. आणि तिथे एक साधू होते, त्याला या साधूला भेटायचं होतं. मग साधूला भेटायला तो बाहेर गेला, त्याने त्या पर्णकुटीच्या बाहेर आपला घोडा लावला आणि सेवकाला सांगितलं की तू आज जा आणि या साधूला सांग की अलेक्झांडर द ग्रेट तुला भेटायला आलेले आहेत. मग तो साधू हा सैनिकात गेला आणि त्या साधूला सांगितलं की अलेक्झांडर, जगज्जेता सिकंदर तुम्हाला भेटायला आलेले आहेत. त्यांना साधू म्हटला हे वृंदावन आहे, आम्ही कृष्णाशिवाय दुसऱ्या कोणाला ओळखत नाही, त्यांचं जर का माझ्याकडे काही काम असेल तर त्यांना आत बोलवा. मग हा नोकर सैनिक बाहेर गेला आणि सांगितलं त्यांनी तुम्हाला आत बोलवलंय. सिकंदरला कधी असं ऐकून सवय नव्हती अलेक्झांडरला. तो म्हटला तू त्याला सांगितलं नाही साठी मी कोण आहे आणि मी काय काय केलंय, त्याला सांग द अलेक्झांडर द ग्रेट आणि मी जगत जेता आहे वगैरे. मग तो परत गेला आणि त्यांनी सांगितलं मी ही माझी भजनाची वेळ आहे आणि मी इथनं हलणार नाही, त्यांचं जर काय काम असेल तर त्यांनाच आत येऊ दे. हे ऐकून अलेक्झांडरला अतिशय राग आला, त्यांनी आपली तलवार म्यानामध्ये घेतली, खुपसली आणि अतिशय चेवाचेवानी रागानी त्यांनी त्या धाडकनं पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केला गेला ते साधू भजन करत समोर बसलेच होते. त्यांनी अलेक्झांडरला बघितल्या त्याचं स्वागत केलं की ये माझ्या दासाच्या दासा आत ये, माझ्या सेवकाच्या सेवका किंवा माझ्या सर्वंट ऑफ माय सर्वंट वेलकम आत ये. तर हे ऐकून तर त्याचा उरला जो अलेक्झांडरचा क्रोध होता तो पण त्याला बळी पडला तो. आणि त्याला आता काही करत सुचायला तयार नाही, त्यांनी आपली तलवार काढली आणि त्या साधूच्या मानेवर रोखली त्याला मारण्यासाठी. आणि ज्यावेळी तो आता त्याला मारणारच होता त्या साधूला, त्यावेळी त्यांनी पाहिलं की मी एवढा चिडलेलो आहे ह्याला मारणार आहे, पण ह्या साधूच्या चेहऱ्यावर मात्र काहीच फरक पडत नाही आहे ह्याला मी मारलं काय किंवा काय केलं काय. म्हणून त्याने त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं की तुला मी मारणार आहे, तुला काय वाटत नाही आणि तू मला असं का बोललास. तो म्हटलं की सोप आहे, हे बघ मी इथं एक बाबाजीसारखं आहे, साधू आहे आणि मी काम, क्रोध, लोभ ह्याच्यावर कसा विजय मिळवायचा हे मी ह्याचा अभ्यास करत आहे आणि मी क्रोधावर पूर्ण विजय मिळवलेला आहे. क्रोधाला मी नियंत्रित केलेला आहे, कंट्रोल केलेला आहे, त्यामुळं क्रोध हा माझा काय आहे, सेवक बनलेला आहे. आणि हा जो माझा क्रोध सेवक बनलेला आहे याने तुला आत्ता सध्या काय केलंय, कंट्रोल केलेला आहे आणि तू त्याचा कोण झालायस, त्यामुळं तू त्याचा सेवक झालायस. मग सिंपल आहे ना, तू माझ्या दासाचा दास आहेस. हे ऐकल्यावर अलेक्झांडर खूप मोठा धडा शिकला की जग जिंकणं फार सोपं आहे, पण आपले हे आवेग आहेत, क्रोधाला काय म्हटलंय, आवेग आहे, हा आवेग जिंकणं अतिशय अवघड आहे. स्वतःच्या मनाला किंवा क्रोधाला जिंकणं हे जगाला जिंकण्यापेक्षा अतिशय अवघड आहे. तर यामध्ये आपण जो बघतोय की टर्न इट लूज, यामध्ये आणि पुढे काय होतं, अलेक्झांडरने जसं बघितलं की तुम्ही जगाने दाखवलं की आपण स्वतः एखादी चूक केलेली असती पण आपण ती कबूल करत नाही. जर का तुम्हाला कोणीतरी ओरडलं की तू हे का केलंस, आपल्याला राग येतो, त्यावेळेला आपण ती चूक स्वतः कबूल करत नाही, आपण दुसऱ्यांना काय करायला लागतो, दोष द्यायला लागतो की मी नाही, तुझ्यामुळं असं झालं. तर हे पण ह्याचं एक लक्षण आहे की ज्यावेळी माणूस वाटेल तसा क्रोधाला
या बळी पडतो त्यामध्ये तो दुसऱ्यांना वाटेल तसे दोष द्यावे लागतो की स्वतःची चूक आहे का नाही हे पण तो बघत नाही. त्याच्या पुढे ह्याचं पर्यावसान कशामध्ये होतं तर वस्तू भिरकावणे, तोडणे, मोडणे आणि उगाच काही गरज नसताना आत्ताच्या परिस्थितीला त्याचं काहीही रिलेट न करता मागच्या कुठल्या तरी तक्रारी वगैरे काढणं जे खूप वर्षापूर्वी घडून गेलेलं आहे आणि ते काढून तू त्यावेळी अशी वागलेली, त्यावेळी असं झालेलं, हे पण हे याचं एक लक्षण आहे. तर मला एक आता जस्ट आठवलं की माझी एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीची एक मैत्रीण होती आहे, तर तिने असं ऐकलेलं की तिला जेव्हा एकदा राग आला घरामध्ये आणि इतका राग आला आणि तिनं काय केलं, एक जॉग भरून पाणी घेतलं आणि टीव्हीवर ओतलं सगळं, टीव्हीमध्ये ओतलं. तर बापरे, मी त्यावेळी मला हे ज्यावेळी मी हा पॉईंट लिहित होते ब्रेकिंग थिंग्स वगैरे वस्तू मोडणे, त्यावेळी मला आठवलं की राग म्हणजे काही पण होऊ शकतो. टीव्हीमध्ये पाणी ओतून काय मिळणार आहे तिला, पण तिला रागाने सगळं टीव्हीवर पाणी ओतून टाकलं. तर ह्याचं कारण काय, अशा प्रकारे राग व्यक्त करतात जे व्यक्ती ते असं का वागतात, कारण काही वेळेला त्यांना वाटते की नाही माझी बाजू मी कधी चुकीची ठरवून घेणार नाही. जरी ते चुकले असतील तरी ते स्वतःला डिफेंड करतात की नाही मी चुकलेलोच नाहीये. त्यावेळी जर का जस्ट आपण एक चूक असेल, चूक कबूल केलं, तर सगळं काही त्यामध्ये काय होत असतं, हा प्रकरण मिटत असतं. पण अशा व्यक्तींना स्वतःला कधी खोटं पाडायचं नसतं. जरी ते खोटं पाडले असतील, खोटे असतील, तरी ते काय करणार, क्रोधी होणार आणि आपल्याला प्रूव्ह करायचा प्रयत्न करणार. त्यानंतर काही व्यक्तींना राग आल्यानंतर संवाद कसा साधायचा आहे हेच माहिती नसतं, त्यामुळे ते काय करतात, जस्ट बडबड बडबड तोंडाला येईल ते बोलत जातात. तर हा दुसरा प्रकार आहे, टर्न इट लूज. राग आल्यानंतर काय होतं, वाटेल तसं ते मोकळा करायचा राग. तिसरा प्रकार आहे, तिसरा आणि महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे मॅनेजिंग. राग आल्यानंतर तो कसा मॅनेज करायचा, कसा आपण तो सावरायचा राग, हे आपण बघूया. त्याच्यामध्ये पण बिहेवियर आणि रिझन्स म्हणजे कारण काय आहेत आणि त्याची वागणूक कशी आहे हे आपण बघूया. तर हे जे व्यक्ती आहेत त्यांना कळते की राग हे प्रदर्शन करणं चांगली गोष्ट नाहीये, त्याने काय फायदा होणार नाहीये, कसा ना कसा ते मॅनेज करायचा, नियंत्रणात आणायचा प्रयत्न करतात. ते काय करतात अशा वेळेला की शांत डोक्याने विचार करतात आणि जी काय समोर समस्या आहे त्याचं रूट कॉज काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. काही वेळेला काय होतं, वादामधनं मेन समस्या बाजूलाच राहिलेली असती आणि वाद कुठंतरी भरकटून दुसरीकडेच जातो. त्यामुळे ही जी आहेत मॅनेज इट म्हणजे या स्टाईलमधली जी लोकं आहेत ते मेन सोल्युशनवर विचार करतात की कशामुळे हा वाद झालेला आणि काय झालं की मी चिडलेलो आहे असे. तर रूटचा विचार करून शांत डोक्याने त्याचा विचार करायचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते कबूल करतात की मी चिडलेलो आहे, मी क्रोधाला बळी पडलेलो आहे. त्यामुळे ते असं स्टेटमेंट वापरतील की मी खरोखर आता मला माझा राग आवरत नाहीये, मी खूप चिडलेली आहे. ते कधी दुसऱ्यांना दोष देणार नाहीत, स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेतील की मला राग आलाय हा माझा प्रॉब्लेम आहे, दुसऱ्यांना ब्लेम करणार नाहीत. आणि ही व्यक्ती कधीही जो काही मुद्दा आहे त्याला धरून राहील, भरकटत जाणार नाही. किंवा ते सोल्युशनसाठी डिस्कशन करायचा प्रयत्न करतील की ठीक आहे काय सोल्युशन यातनं होईल, प्रॉब्लेम आहे आणि ह्याचं सोल्युशन काय मिळू शकेल. आणि हे असं वागण्याचं कारण काय, कारण ते समजतात रिझन्स मध्ये की ठीक आहे राग आहे म्हणजे माणसाला ही एक भावना आहे आणि ती कधी ना कधीतरी उफाळून येणारच, मग त्याप्रमाणे मी पण या रागाला बळी पडलेलो आहे. पण ते या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून कशा ना कशा प्रकारे राग मॅनेज करायचा प्रयत्न करतात. तीन स्टाईल्स कळल्या तुम्हाला या, पहिली कुठली, लॉकेटअप. लॉकेटअप मध्ये काय करतो आपण, हा राग दाबून धरतो म्हणजे रागावर विजय मिळवतो ना. नाही, राग आतमध्ये आहेच पण तो कोंडून ठेवलेला आहे. त्यानंतर टर्न इट लूज, त्यामध्ये काय होत, ताबा सुटलेला आहे आणि वाटेल तसा राग बाहेर पडत आहे. त्यानंतर मॅनेज इट, मॅनेज इट मध्ये आपण खरोखर पॉझिटिव्हली थोडाफार विचार करायला लागलोय की ही समस्या कशी काय सुटेल. तर आता आपण पुढे बघूया की ऍक्च्युली हा राग आपण क्रोध एवढी चर्चा करतोय पण याचं कारण काय आहे, कॉजेस काय आहेत हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर ही हा जो आपण पॉइंट आता डिस्कस करणार आहे हा अतिशय एका वेगळ्या दृष्टिकोनातून आज आपण
बघणार आहे. आतापर्यंत आपण मी तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञांनी किंवा वेगवेगळ्या तज्ज्ञांची मते दिली, पण आज आता आपण या पुढच्या मुद्द्याकडे बघताना एक वेदिक अप्रोच, वेदाचं म्हणणं काय आहे या रागाबद्दल, हे आपण आता बघणार आहोत. तर हा तुमच्या समोर चार्ट दिसतोय. तर ब्रह्मदेव जे सृष्टीचे निर्माता आहे, ज्यांनी सृष्टी निर्माण केली भगवंतांच्या आज्ञेवरून, त्यांनी आपल्या चारही मुलांना आज्ञा दिली की तुम्ही विवाह करा, लग्न करा आणि पुढे प्रजेची निर्मिती करा. पण हे ब्रह्मदेवांचे जे चार पुत्र आहेत ज्यांना चतुष्कुमार म्हणतात, यांना ब्रह्मचारी लावून भगवंतांच्या सेवेमध्येच पूर्ण आयुष्य जगायची इच्छा होती, त्यामुळे त्यांनी ती त्यांची आज्ञा ऐकली नाही. आणि त्यावेळी ब्रह्मदेव एवढे क्रोधित झाले, स्वतः ब्रह्मदेव ते क्रोधित झाले आणि त्यांच्या दोन्ही भुवयांच्या मधून क्रोध बाहेर पडला, व्यक्तिमान क्रोध, आणि त्याला रुद्र म्हणतात. तर हा रुद्राचं ओरिजिन आहे ब्रह्मदेवांच्या इथून ते भ्रुकुटीमधून दोन भुवयांच्या मधनं बाहेर पडले. त्यानंतर ब्रह्मदेव स्वतः सांगतात की हा जो क्रोध आहे, हा क्रोध आपल्याला कसा येतो आणि त्याचं ओरिजिन, त्याचं मूळ काय आहे. तर आपण ह्या वेगळ्या एका दृष्टीनं वेदिक अप्रोच आहे हा, हा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर ब्रह्मदेव सांगतायत की सुरुवातीचा जो पॉइंट आहे अधर्म, ज्यावेळी आपण अधर्म कुठल्याही धर्माला मान्य नाही अशी कुठलीही काम करतो, अधर्म म्हणजे काय, चांगलं वाईट जी बुद्धी नाहीये अशा ह्याने आपण वागायला लागतो. अधर्माला जिथून सुरुवात होते, अधर्म म्हणजे आपण ब्रॉड कॅटेगरी करूया की चांगलं आणि वाईट, हा चांगलं म्हणजे धर्माचं आचरण आणि वाईट म्हणजे अधर्माचं आचरण, म्हणजे वाईट कुठल्याही दृष्टीने जे वाईट कृत्य आपण करायला लागतो म्हणजे अधर्माचं आपण आचरण करायला लागतो, त्यावेळी तिथून त्यातनं अधर्माचीच बहीण मृषा, मृषा म्हणजे फॉल्सिटी म्हणजे खोटेपणा, त्यातनं काय येतो, खोटेपणा येतो. हा चार्ट जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा, हा भागवतम मध्ये सांगितलेला आहे. आणि अशा प्रकारचा अप्रोच तुम्हाला वेदाशिवाय, भागवतम शिवाय दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. बाकीचे जे आहेत लोक, तज्ज्ञ लोक, ते तुम्हाला वरचेवर काहीतरी उपाय सांगतील, पण मुळामध्ये जाऊन त्याचं ओरिजिन काय आहे हे जाणून घेऊन मुळातनं जर काही समस्या सोडवायची असेल तर आपण वेद किंवा शास्त्राशिवायकडेच वळलं पाहिजे, दुसरा कुठलाही उपाय नाहीये. तर अधर्म ज्यावेळी आपल्यामध्ये, आपल्याकडनं एखादी जरी कृती घडते की ज्यामुळे आपण वाईट किंवा अधर्माचं आचरण करायला लागतो, त्यातनं मृषा म्हणजे फॉल्सिटी म्हणजे खोटेपणा हे येतं. जसं आपण बघू शकतो की इकडचे आहेत आणि ती त्याची बहीण आहे असं समजू शकतो आपण, सिस्टर. तर त्यातनं अधर्म आणि त्यातनं पुढं काय येतं, मृषा म्हणजे काय, खोटेपणा, फॉल्सिटी. त्यानंतर त्या दोन्हीच्या मधून येतं दंभ. दंभ म्हणजेच काय, दंभ म्हणजे अहंकार, उगच खोटा असा, त्याची उत्पत्ती होते आणि त्या दंभामधून येते माया. माया म्हणजे चिटिंग किंवा फसवण्याची वृत्ती. त्यातून येतं लोभ. लोभ म्हणजे ग्रीड किंवा हाव. आणि त्यापासून येतं निकृती म्हणजे धूर्तपणा, कनिंग नेचर. त्यामधून तिथून येतं ते क्रोध, जो आपला आजचा विषय आहे. यामधून येतं क्रोध आणि त्या क्रोधामधून काय येतं, हिंसा. हिंसा सगळ्यांना कळतं ना. तिथून पुढे येतं क्रोध आणि हिंसा, याच्यामधून उत्पत्ती होती कली म्हणजे भांडण. बघा क्रोधापासून येतच ना एक एक भांडण येतं आणि त्यापासून दुरुक्ती. दुरुक्ती म्हणजे हार्श स्पीच, कटुवचन तिथून पुढे येतात. त्यानंतर येतं मृत्यू, ह्याचं रूपांतर शेवटी काय येतं, मृत्यू. आणि त्यानंतर भीती, भय, भय येतं. आणि मृत्यूपर्यंतच थांबत नाही, तर ह्या अधर्माचं आपण ओरिजिनल मूळ, आपण अधर्माचं आचरण केल्यामुळं आपलं शेवटी डेस्टिनेशन, गंतव्यस्थान म्हणजे शेवटी आपण कुठं पोहोचतो, तर यातना, पेन्स, एक्सेसिव्ह पेन, अतिशय यातना. त्यावेळी खूप म्हणजे खूप नको असलेली अशी यातना आणि पुढं म्हणजे निरय, नरक. तर आपण समजू शकतो या चार्टवरनं की ही अधर्माची एक ट्रेन आहे असं समजा. या ट्रेनमध्ये आपण ज्यावेळी बसलो तर आपण कुठं पोहोचणार आहे, महालक्ष्मी ट्रेनमध्ये बसल्यावर आपण दुसऱ्या दिवशी कुठं पोहोचतो, मुंबईला पोहोचतो. तर ज्यावेळी आपण अधर्माची एखादी पण कृती केली, अधर म्हणजे आपण अधर्माच्या ट्रेनमध्ये बोर्ड झालेलो आहे, तर त्या अधर्माच्या ट्रेनमध्ये बोर्ड झाल्यावर हे सगळे स्टेशन घेत 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 आपण शेवटी यातना आणि निरय म्हणजे काय, आपल्याला यातना होणार आणि नरक हे आपलं गंतव्य स्टेशन आहे शेवटचं. आणि क्रोध हे फक्त एक मधलं स्टेशन आहे. क्रोध जो आपण आज विषय करतोय हा एक मधला फक्त एक जंक्शन किंवा स्टेशन आहे. पण ह्याचं ओरिजिन कुठे आहे? अधर्मामध्ये आहे हे ब्रह्मदेव सांगतात. म्हणजे आपण ज्यावेळी पण चुकतोय, राग येतोय, ते आपण समजलं पाहिजे काहीतरी एक कृती घडलेली आहे की जी व्यवस्थित नाही आहे माझ्याकडनं. हा चार सगळ्यांना समजला? तर आपण आता पुढे बघूया. ब्रह्मदेवांनी मग हा जो रुद्र पुढचं हे कसं हे जे रुद्र मॅनिफेस्ट झाले ब्रह्मदेवांच्या ह्याच्यातनं, त्याला 11 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी स्थान दिलं. हा जो ही जी भीती आहे, क्रोध बाहेर पडलेला आहे, याला 11 वेगवेगळ्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे हे आपण इथं बघतोय. कुठं कुठं स्थान दिलंय? सगळ्यात पहिल्यांदा हार्ट, सगळ्यांना दिसते ना. क्रोध पहिल्यांदा कुठं येतो? हृदयामध्ये. पहिल्यांदा तो हृदयामध्ये येतो क्रोध. आणि हृदयामध्ये आल्यानंतर तिथं जर का तो कंट्रोल झाला नाही तर तो सेन्सेस म्हणजे आपल्या इंद्रियांमध्ये, एकेका इंद्रियांद्वारे तो बाहेर पडायला लागतो. जसं तुम्ही आता सगळ्यांनी छान मॉन्स्टर काढलेला अँगरचा, त्यामुळे तुम्ही दाखवत होता की कसं एक एक इंद्रिय, डोळे लाल झालेले आहेत. कसा शांत बसलेला होता अँगर मॉन्स्टर? नाही, डोळे लाल लाल बुंद झालेले आहेत. नाक, दुसरा अवयव ज्ञानेंद्रिय, नाक नाक काय व्हायला लागतं? नागपुड्या फुगायला लागतात. बघितलं ना तुम्ही, राग आलेल्या माणसांचा लाल पण होतो काय काय जणांचा शेंडा, आणि नागपुड्या फुगायला लागतात. नंतर कान, कानाद्वारे काही जणांनी सांगितलं की कानातनं अग्नी बाहेर येताना दाखवला. आपल्या काय बाह्य रूपानं दिसत नाही पण कानातनं पण तुम्हीच दाखवलं की अग्नी बाहेर येत होता. आणि पक्ष्यां किंवा प्राण्यांमध्ये बघू शकता तुम्ही, एस्पेशली चिडकात वेळी त्यांचे कान लगेच उभारतात. त्यानंतर जीभ, जिभेद्वारे कसा येतो? हार्श स्पीच, कटू, आपण दुसऱ्याला आवडणार नाही असं बोलायला लागतो. वाटतं तसा दुसऱ्याच्या मनाचा विचार न करता आपण बोलायला सुरुवात करतो. आणि इथंपर्यंत थांबत नाही, अजून पण आपण रागाला आपल्या नियंत्रित केलं नाही तर ही झाली ज्ञानेंद्रिय. ह्याला आपण म्हणतो ना कान, नाक, डोळे, ह्याला आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो. आपला तो कर्मेंद्रियांमध्ये उतरतो. कर्मेंद्रिय कुठली? हात पाय, हो ना. इथे जर का राग आला तर मग लाथा बुक्क्या हातापायामधनं तो बाहेर पडायला लागतो. आणि हा काही आतच असतो राग, तो काही कुठनं बाहेर आलेला नसतो. बघा, एक छोटं बाळ असेल, त्या बाळाला तुम्ही खेळताना त्याचं खेळणं जस्ट काढून घ्या, कसा चिडेल तो, हात पाय चिटकायला लागेल, मारायला लागेल का? त्याला कोणी शिकवलंय का की राग आल्यावर असं करायचं असतं? नाही ना, नॅचरली त्याच्या हातातनं ते त्याच्या घडूनच जातं, तो लगेच रिॲक्ट करायला लागतो. किंवा एखादी तरुण मुलगा आहे, त्याला वयात आल्यावर शिकवायला लागतं का हे बघ ही तरुण मुलगी आहे, हा हिच्याकडं बघ, हिच्याकडं आकर्षित हो आणि आता हिच्या प्रेमात पड, असं काय कुठे टेक्निकली असं कधी काय कोर्स वगैरे घेतात का? नाही, ते आतमध्ये असतंयच, ते बरोबर वेळ आल्यावर मॅनिफेस्ट होतं. तसं हा राग आहे हा हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे त्याला ब्रह्मदेवांनी. आपलं हे जे भौतिक शरीर आहे त्याच्या हृदयामध्ये त्याला ऑलरेडी स्थान आहे, फक्त ते काही वेळ आलं की तशी स्थिती आली की ते बाहेर पडायला लागतं. त्यानंतर एअर ऑफ लाईफ, म्हणजे त्याला आकाश जी आहे, पोकळी आहे, ह्याच्यामध्ये पण स्थान दिलेलं आहे. ते म्हणजे वीज, विजा कडकडतात ना, ढगांचा गडगडाट ह्याच्या रूपाने. हे तुम्ही प्रत्येक जी उदाहरण देत आहे जिथे जिथे त्याला स्थान दिलेलं आहे तो कसा मॅनिफेस्ट होतो ते बघा, की ते बघताना भयंकर वाटतं आपल्याला. विजा कडकडतात, ढगांचा गडगडाट होतो, हे क्रोध दाखवतो एक ते आकाश. त्यानंतर एअर म्हणजे वारा, ह्यावेळी पण बघू शकतो की आपण मोठे मोठे काय होतात, नाही स्काय, स्काय म्हणजे ह्याच्यामध्ये वादळं होतात मोठे मोठे, वादळाचं रूपान स्कायचं मॅनिफेस्ट होतं रागाचं, ते म्हणजे वादळांच्या रूपामध्ये. त्यानंतर एअर म्हणजे वायू, वायू वाऱ्याच्या रूपाने, वायूमधनं काय होतं? अँगर, राग मॅनिफेस्ट होतो. त्यानंतर फायर म्हणजे अग्नी, अग्नीमध्ये कसं काय राग येतो? आपण सगळ्यांनी रागाला एकच उदाहरण दिलेलं, ते म्हणजे अग्नीचं, कारण अग्नी म्हणजे रागच आठवतो. तर अग्नीमध्ये स्थान दिलेलं आहे आणि अग्नी कुठं पण गेला तर काय करतो? विध्वंसच करतो. त्यानंतर वॉटर म्हणजे पाण्यामध्ये, पाण्यामध्ये ज्यावेळी जो क्रोध येतो त्यावेळी काय येतं? मोठे मोठे महापूर येतात आणि प्रलय होतो. त्यानंतर अर्थ म्हणजे पृथ्वी, पृथ्वीमध्ये ज्यावेळी क्रोध येतो त्यावेळेला मोठे मोठे भूकंप होतात. सध्याच एक चीनमध्ये मोठा भूकंप होऊन गेला, त्यावेळी काय झालं? मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यानंतर सन म्हणजे सूर्य, सूर्य ज्यावेळी अग्नीचं प्रदर्शन करतो त्यावेळी आपण बघतो की उष्माघातानं कित्येक लोक मरून पडतात. त्यानंतर मून, मून ज्या वेळेला अग्नीचं प्रदर्शन करतो त्यावेळेला तो आपल्या भावनांवर कंट्रोल करतो आणि माणूस वेडावून जातो. मून चंद्राची ती शक्ती आहे, म्हणून म्हणतात ना अमावस्या पौर्णिमेला काही काही लोक वेडे होतात असं काही काही ऐकलेलं असेल आपण, कारण का मून चंद्राकडे ती शक्ती आहे. त्यानंतर ऑस्टेरिटी म्हणजे तप. तपामध्ये कसा काय क्रोध जागृत होतो की जे खूप तपश्चर्या करतात त्याचा परिणाम असा होतो की त्यांच्यामध्ये अहंकार येतो आणि नंतर मग शाप. आपण बघितलं ना की शास्त्रामध्ये वेगवेगळे मुनी होऊन गेले की ज्यांनी भरपूर तपस्या केलेली पण काही छोट्या कारणाने लगेच त्यांना काय यायचा राग यायचा आणि ते मोठे मोठे शाप देत होते. तर या चार्ट मधनं आपण बघितलं की ब्रह्मदेवाने ज्यावेळी रुद्र किंवा क्रोध हा ज्यावेळी तयार केलेला आहे त्याला हे 11 स्थानं दिलेली आहे. आपल्यासाठी आपण बघू शकतो की त्याला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे. पुढं आपण आता बघणार आहे, हे सगळ्यांच्या लक्षात आलं अच्छा नक्की ना. आता आपल्याला कळलं की ह्या रागाची उत्पत्ती कुठून झालेली आहे आणि रागाला कुठं कुठं स्थान दिलेलं आहे वैदिक ह्याच्यानुसार वैदिक शास्त्रानुसार आपण बघितलं. आता आपण बघणार आहे की हाऊ अँगर वर्क्स. हा राग जो आहे आपल्या हृदयात आहे, आपल्याला कळालं की त्याचं मूळ कुठे आपल्या हृदयामध्ये आहे. आता तो कसं काम करतो आपल्या हृदयातनं हे आपण बघणार आहे. त्याचे तीन स्टेप मध्ये बघणार आहे. पहिली स्टेप आहे त्याला म्हणतात एन्जॉयमेंट ऍटिट्यूड, म्हणजे भोग घ्यायची वृत्ती. म्हणजे काय, एखादी आपण इच्छा करतो, इच्छाला आपण भोग म्हटलेला आहे, छोटीशी इच्छा करतो आणि त्या इच्छेचा आपण विचार करायला लागतो ही माझी इच्छा आहे कशी पूर्ण होणार. ध्यायतो विषयान पुंसा, भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या विषय वस्तूचं आपण चिंतन करायला लागतो की माझी ही आय वॉन्ट टू सॅटिस्फाय माय डिझायर, खाली छोट्याच्या लिहिली की माझी ही छोटीशी इच्छा आहे किंवा माझी इच्छा आहे आणि ती इच्छा मला पूर्ण करायची आहे. आता तुम्ही सगळेजण आपापल्या मनामध्ये विचार करायला लागा की आपली एखादी कुठली पण इच्छा असेल मग आपण काय विचार करतो की ही इच्छा मी कशी पूर्ण करणार, मग काही पण असू दे आपली इच्छा. मग ती इच्छा पहिल्यांदा आपली निर्माण होते, फर्स्ट स्टेप. त्यानंतर दुसऱ्या स्टेपला काय होतं त्याला इगो सेंट्रिक ॲटिट्यूड म्हणजे अहंकाराची भावना. त्यामध्ये काय होतं आय कॅन फुलफिल माय डिझायर, ठीक आहे इच्छा आहे इथेपर्यंत ठीक आहे. दुसरं आपल्याला वाटतं की ठीक आहे इच्छा आहे पण मी माझी इच्छा पूर्ण करू शकतो, हा दुसरा येतो इगो सेंट्रिक ॲटिट्यूड मध्ये. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात की प्रकृते क्रियमाणाने गुणकर्मान सर्वश अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. अहंकाराने जो माणूस भुलून गेलेला आहे तो विचारतो काय कर्ताहम इति मन्यते, मीच करताय आणि मी सगळं काही करू शकतो. म्हणजे आपल्याला इच्छा आली आहे आणि दुसरं आपण विचार करतो की मी माझी इच्छा पूर्ण करू शकते, मी कंट्रोलर आहे, माझ्यामध्ये शक्ती आहे आणि मी आरामात ही इच्छा पूर्ण करणार आहे. तर यामध्ये छोटीशी कथा आहे की कसं अहंकारामुळे क्रोध येतो ते आणि अहंकार हे कसं अधर्मातून आपल्याला बघतोय, अधर्माच्या गाडीतून आपण कसं चाललोय. तर एक ब्राह्मण असतो, हा ब्राह्मण अतिशय पर्टिक्युलर स्ट्रिक्ट असतो जप तप गायत्री वगैरे करण्यामध्ये, कधीही तो आपल्या साधनेमध्ये खंड पाडत नसतो, एकही दिवस त्याच्या साधनेमध्ये खंड पडलेला नसतो, रोज तो करत असतो रोज एवढी त्याची चांगली तपश्चर्या असते. पण एके दिवशी काय होतं त्याची संध्येची वेळ होती, गायत्रीची वेळ झालेली असती आणि त्याला छोटीशी डुलकी लागते, त्यावेळेला झोप येते. तर त्यावेळी तिथं साक्षात कली माहितीये ना सगळ्यांना, कलियुग सुरू आहे आणि हे कलियुगाचं मूर्तिमान रूप म्हणजे एक व्यक्ती आहे, ते म्हणजे कली, ज्याचं काम आहे या युगामध्ये भांडणं कलह आणि दंभ पसरवणं, त्याचं एकच काम आहे सगळीकडे ह्या गोष्टी करणं, म्हणून कलियुगामध्ये या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. तर हा मूर्तिमान कली जो असतो तो त्याच्या शेजारी येऊन बसतो आणि म्हणतो उठ गायत्रीची वेळ झाली आहे. मग एकदम उठतो आणि बघतो खरंच गायत्रीची वेळ झाली, बापरे उठतो आणि गायत्री करतो संध्या करतो आणि नंतर म्हणतो बापरे मला कोणी एवढी मदत केली जाऊन त्याला धन्यवाद तरी देऊया, म्हणून साईडला वळून बघतो तर तो म्हणतो अरे धन्यवाद मला तुम्ही मदत केल्याबद्दल, पण तुम्हाला बघून असं वाटतं की तुम्ही साक्षात कली आहात. आणि कली म्हणजे त्याचं काम आहे की धर्माचं जो आचरण करतो त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे अडथळा आणला पाहिजे, आणि तुम्ही तर मला मदत करायला लागलाय म्हणजे मला उठवून गायत्री कर म्हणताय, मला वाटतंय तुम्ही जरा सुधारलाय वाटतं कुठल्या तरी भक्तांच्या वगैरे संघ घेतल्यामुळं कली पण सुधारले असं त्याला वाटतंय. म्हणजे तुम्ही काय सुधारलंय का काय, तुम्ही कसं काय हे केलं त्याला कळत नाही. तो म्हणतो अरे शहाण्या, तू रोज तप करत आलायस, रोज तुझी साधना कधी तू चुकवलेली नाहीयेस, आणि त्यामुळे तुला काय झालाय, एक अहंकार झालाय की मी कधीही माझी साधनेमध्ये खंड पाडलेला नाहीये. आणि आज जर का चुकून तुझी गायत्री चुकली असती तर मग तुझ्यामध्ये थोडी नम्रता आली असती की छी माझी आजची गायत्री चुकली, मी करू शकलो नाही. आणि ह्या फिलिंगनं, या भावनेनं तू नम्र झाला असतास, आणि जर का तू नम्र झाला असतास तर तू भक्तीमध्ये झपाट्याने प्रगती केली असतीस, आणि ते मला नको होतं. म्हणून मी तुला उठवलं, उठ उठ गायत्री कर, तुझा अहंकार अजून वाढायला पाहिजे म्हणून. तर हे असं आहे, अहंकाराच्या भावनेमधनं काय येतं, आपला विनाशच होत असतो, कधीही आपल्याला प्रगती होत नाही. तर हा अहंकार जेव्हा इथे येतो की इच्छा मी करू शकते, तर ह्याचं रूपांतर काय होतं, स्टेप थ्री पहिल्यांदा काय की माझी इच्छा आहे मी ती पूर्ण करू शकते, हा अहंकार आपल्यामध्ये आलेला आहे. आणि तिसरं म्हणजे फ्रस्ट्रेटेड ऍटिट्यूड, म्हणजे नैराश्याची भावना की ते इच्छेला आपण आता इतका आसक्त बनलोय, आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतोय. सगळ्यांचं लक्ष आहे ना. तर तिसरं, आणि जर का ती इच्छा पूर्ण झाली नाही तर काय होतं, आय वॉन्टेड टू गेट धिस अँड धिस बट कुड नॉट, मला हे मिळवायचं होतं काय, आय वॉन्टेड टू गेट काही पण असेल, मग गाडी असेल, आय वॉन्टेड टू गेट चांगला नवरा असेल, चांगले मार्क्स असतील, आणि काय पण किती पण तुम्ही ते फिल इन द ब्लँक्स भरा तुमचे तुमचे, काय होते ते, मला हे पाहिजे होतं पण मला मिळालं नाही, मला चांगला नवरा हवा होता, मला चांगले मार्क्स हवे होते, मला गाडी हवी होती, मला ड्रेस हवा होता, मला हे हवं होतं, मला ते हवं होतं, प्रत्येकाने आपापल्या मनातलं तिथं भरायचं, पण काय झालं, आय कुड नॉट, मला आता ते मिळालेलं नाहीये. मग काय होतं, फ्रस्ट्रेट, आपण काय होतो, पूर्ण झालेली नाही आपली इच्छा, मग आपण काय झालो आता, फ्रस्ट्रेट झालेलो आहे. आणि या भगवद्गीता सांगते की काम हेशा क्रोध हेशा, काम म्हणजे जर इच्छा आहे त्यातनं पुढं काय येतं, क्रोध. आता आपली इच्छा पूर्ण झालेली नाहीये, मग त्याचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, क्रोधामध्ये झालेलं आहे. तर या चार्टवरनं आपण बघू शकतो की क्रोधाचं कारण आहे इच्छा, कुठंतरी आपल्या मनात जी इच्छा आहे जी कधी फुलफिल झालेली नाहीये त्यामुळे आपण फ्रस्ट्रेट होतो आणि त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतो. तर ह्याचं एक सुंदर उदाहरण मार्कंडेय पुराण मध्ये सांगितलेलं आहे की कसं इच्छेमुळे क्रोध येतो, आणि ही इच्छाच अगोदर आपण कशी शुद्ध करायला हवी. तर एकदा राम आणि लक्ष्मण हे वनवासाच्या काळामध्ये असेच फिरत असतात, ते एके ठिकाणी थोडे दिवस राहतात आणि तिथून पुढं चाललेले असतात. आणि लक्ष्मणाने तिथं ज्या अगोदर ठिकाणी राहिले असतात तिथली थोडी माती वगैरे असं काय काय घेतलेलं असतं, आणि ते पुढच्या स्थानाला जायला निघतात. ज्यावेळी ते पुढं जायला निघतात त्यावेळेला लक्ष्मणाच्या मनामध्ये विचित्र विचार यायला लागतात. लक्ष्मण विचार करायला लागतात की मी कशाला रामाची सेवा करतोय, माझी मला काय गरज होती वनवासात यायची, मी आरामात अयोध्येमध्ये राहिलो असतो माझ्या पत्नी बरोबर, आणि कशाला मी वनवासात आलोय आणि एवढा त्रास भोगायला लागलोय. असा विचार आल्यावर तो स्वतःच्या स्वतःला चेक करतो, नाही नाही हा विचार काय चांगला नाहीये, आणि त्याच्याकडचं ते सगळं सामान असतं तो टाकून देतो तो आणि पुढे चालायला लागतो. पुढे गेल्यावर परत त्याला छान वाटायला लागतं की नाही नाही रामासारखा मला भाऊ मिळाला हे माझं भाग्यच आहे, ऍक्च्युली माझं जीवन त्याच्या सेवेमध्ये गेलं तरी पण ते अपूर्णच आहे, मी जे काही मला शक्य आहे ते रामासाठी केलं पाहिजे असं म्हणतो आणि परत सामान घेतो आणि पुढे चालायला लागतो. परत तेच विचारायला लागतात कशाला रामाची सेवा करायची, मी आरामात राहिलो असतो अयोध्येमध्ये, इकडं वनवासात मी काही धड करू शकत नाही, माझी बायको तिकडं मी इकडं, गोंधळून जातो लक्ष्मण आणि तो विचार करतो की आपण जायचं आणि रामांना सगळं सांगायचं. मग रामाकडे जातात आणि सांगतात की मला कळत नाही प्रभू, माझ्या मनात इतकं द्वंद्वल चाललंय, इतका विचार यायला लागलाय की मी गोंधळून गेलेला, एकदा असा विचार येतो एकदा तसा, मला कधीच पहिल्यांदा असं झाला नव्हतो, मी इतका स्वामीनिष्ठ भक्त आहे तुमचा की माझ्या मनाला असा किंचित पण विचार कधी स्पर्श झालेला नव्हतो आणि आज हे असं का व्हायला लागलंय. तर राम त्याला सांगतात की ह्याच्या अगोदर आपण जिथं थांबलेलं तिथनं काय तू आणलेस का येताना, तो म्हटलं हो तिथनं मी एक आठवड्यात भरून तिथली माती आणली, त्यामुळेच हे तुझ्या विचार सगळे मनात यायला गेले. आपण ह्याच्या अगोदर ज्या ठिकाणी थांबलेलो त्या ठिकाणी दोन असुर राहत होते, त्यांचं नाव होतं सुंद आणि उपसुंद. हे दोन असुर यांनी भरपूर मोठी तपश्चर्या केली होती आणि ह्या तपश्चर्येनं त्यांनी ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलेला आणि त्यांनी वर मागितलेला की आम्हाला कोणीही मारता कामा नये असं आम्हाला वर द्या, असा वर द्या की कोणीच ह्या तुमच्या सृष्टीमध्ये कोणी आम्हाला मारू शकणार नाही देवी देवता नाही माणूस नाही कोणी, फक्त आम्ही दोघांची वेळ आम्हाला दोघांना कोणी मारता कामा नाही, कारण त्यांना एवढा विश्वास होता, त्या दोघांचं एवढं प्रेम होतं एकमेकावर की आपण दोघं काय एकमेकांना मारणारच नाही, त्यामुळे तो काय त्यात काय पॉइंटच नाहीये, त्यामुळे आमच्या दोघांशिवाय कोणी आम्हाला मारता कामा नाही. आणि ब्रह्मदेवाने त्यावेळी त्यांना हा वर दिला, त्यावेळी त्यांनी सगळ्या सृष्टीमध्ये इतका उच्छाद मांडवलेला की सगळ्या देवी देवता सगळ्यांना त्रस्त केलं होतं. मग ब्रह्मदेव देवी देवतांना याचा उपाय सांगतात, ते म्हणतात हे घ्या, ही मी सगळ्यात सुंदर बनवलेली अशी अप्सरा आहे निर्माण केलेली, तिचं नाव आहे तिलोत्तमा, हिला तुम्ही त्या सुंदर आणि उपसुंदरांच्याकडं पाठवा. देवी देवता तसं करतात आणि ही जी अप्सरा असते तिलोत्तमा सुंदर आणि उपसुंदर जिथे राहत असतात तिथून चालत जाते. तिला बघितल्या बघितल्या सुंदर तिच्याकडे बघून एकदम मोहित होतो आणि तो म्हणतो ही माझी आहे. उपसुंदर म्हणतो हो ही तुझीच आहे पण ही तुझी बहिणी आहे, ही तुझी भाभी आहे. तो म्हणतो नाही ही माझी आहे. तो म्हणतो ही माझी आहे. असं दोघांचं काय होतं भांडण लागतं, इच्छा झाली आणि त्यानंतर इच्छा पूर्ण करण्यासाठी मी करू शकतो आणि त्यातनं पुढं दोघं एकमेकाला अशा तऱ्हेनं म्हणतात की दोघं पण एकमेकांना मारून टाकतात. तर हे त्या ठिकाणी घडलं होतं जिथनं तुही माती आणलेली आहेस, या दोन भावांचं युद्ध झालंय तिथं आणि त्या दोघांनी एकमेकांना मारलं आणि त्या जागेमध्ये ह्याचे व्हायब्रेशन्स इतके तीव्र आहेत अजून की त्या प्रत्येक वस्तूमध्ये ते भिनलेले आहेत. आणि तू ज्यावेळी तिथली माती घेऊन आलास त्यावेळा काय झालं, ते व्हायब्रेशन्स त्या मातीतनं तुझ्या हृदयात आलेले आहेत आणि त्यामुळे तुझ्या मनामध्येही इच्छा यायला लागलेली आहे. तर आपण बघू शकतो की क्रोध ह्याचा मेन कुठं आहे, इच्छा, डिझायर, इच्छेमध्ये येतो. इच्छा पूर्ण झाली नाही की मग त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होत. हे तिने सगळ्यांना समजलं की हा राग कसा काम करतो, इच्छा, इच्छा पूर्ण करायची इच्छा आणि त्यानंतर पूर्ण झालेली नाही म्हणून फ्रस्ट्रेशन आणि त्यामुळे राग. तुम्ही सगळ्यांनी अनालाइज करून बघा, कधी पण राग आला त्यावेळी ती सिच्युएशन तुम्हाला नको आहे, म्हणजेच ती इच्छा तुम्हाला आहे की अशी सिच्युएशन नको आहे आणि त्यामुळे काय झालंय राग आलेला आहे. तर राग हा असा काम करतो, या तीन स्टेपमध्ये आपल्याला राग येतो. त्याच्या पुढे आपण बघणार आहे आपला चौथा पार्ट जो आहे सोल्युशन्स. म्हणजे आता आपण बघितलं की रागाचं स्वरूप काय आहे, राग कसा काम करतो, रागाचं कारण काय आहे. आपण आता बघणार आहे की ह्याच्यावर सोल्युशन्स म्हणजे उपाय आहेत तरी काय. तर ह्याचं विभाजन दोन भागात केलंय, एक म्हणजे कंट्रोल, कंट्रोल म्हणजे नियंत्रण करणं आणि दुसरा आहे कॉन्कर, कॉन्कर म्हणजे त्याला जिंकणं. तर कंट्रोल मध्ये आपण बघू शकतो पहिल्यांदा पेशंटली, पेशंटली म्हणजे धीराने, की राग हा इतका मोठा फोर्स आहे, प्रचंड पाण्याचा प्रवाह असल्यासारखा आहे, त्याला तुम्ही फक्त धीर बनूनच काय करू शकता, त्याच्यावर त्याला तुम्ही नियंत्रित करू शकता. म्हणून रूप गोस्वामी जे आचार्य ते पण काय सांगतात, भक्तीमध्ये उत्साह, धैर्य, निश्चय, म्हणजे धीर म्हणजे तुम्ही पेशंटली, असं नाही की हे एका दिवसात होणार आहे, एक सेमिनार अटेंड केला आणि उद्यापासून राग येणार नाही असं नाही, तो एक ऑनगोईंग प्रोसेस आहे, ते धीर आपण धरला पाहिजे. आपण अभ्यास करत राहिलो त्याच्यावर तर हळूहळू आपण त्याला नियंत्रित करू शकू. दुसरा आहे प्रायव्हेटली, प्रायव्हेटली म्हणजे काय, खाजगी स्वरूपात, म्हणजे ज्यावेळी राग येतो त्यावेळी जनरली आपली असं असतं की आपण चिडतो आणि आपल्याला वाटतं आपल्याला अन्याय झालेला आहे आणि मग आपण जाऊन चार चौघांना ते सांगायला लागतो, बघा ती अशी वागली, असं झालं, तसं झालं, पण त्याने काही फायदा होतो का, नाही. तुम्ही बघता, कॉमनली बघू शकाल गल्ली बोळात ना, दोन बायका भांडतात मग त्या चावडीवर येतात आणि मग अजून चार बायका जमतात, मग अजून असं करत सगळी गल्ली जमा झालेली असते, पण उपाय निघतो का त्यातनं, काहीच नाही, फक्त एक मोठा इश्यू होतो, बाकी काही नाही. तर असं न करता आपण प्रायव्हेटली म्हणजे खाजगी स्वरूपात की कशामुळे झालेलं आहे, याचा उपाय काय, मी चार चौघांना जाऊन सांगितलं ही अशी वागली अशी वागली अशी वागली, तर काय फायदा होणार आहे का, नाही. तर जी व्यक्ती मला खरोखर मार्गदर्शन करू शकेल, एक दोन व्यक्तींजवळच बोला की ज्यांनी त्याच्यातनं काहीतरी फायदा होईल, त्याला म्हणतात प्रायव्हेटली. कधी त्या तुमच्या रागाचं स्तोम माजवू नका, मोठं हळू एकदम आपल्या जीवनामध्ये प्रायव्हेटली त्याला हँडल करायला शिका. तिसरं आहे प्रुडंटली, प्रुडंटली म्हणजे अतिशय धोरणाने, विचारीपणाने, सत्सद विवेक बुद्धीनं या रागावर नियंत्रण करायला शिकलं पाहिजे. तर तुम्ही सगळ्यांनी जे सांगितलं त्यात सगळ्यांनी जीभ दाखवलेली, आपण बघू शकतो ज्यावेळी आपण हे धोरण असं बघितलं पाहिजे की सत्सद विवेक बुद्धीमध्ये की राग येतो त्यावेळी आपण सगळे काय करतो, वाटेल तसे शब्द आपण विचार करत नाही, समोरच्या माणसाला कसं वाटेल काय वाटेल, वाटेल तसे आपण शब्द वापरायला लागतो की जेणेकरून समोरचा माणूस आला ते लागेल, त्याच्या मर्माला जाऊन भिडेल ते. तर आपण असा विचार केला पाहिजे प्रुडंटली म्हणजे धोरणाने की हे शब्द वापरताना मी अतिशय काळजी घेतली पाहिजे. जसं अनिताने सांगितलं की शस्त्राचे घाव भरून निघतात पण शब्दाचे घाव भरू शकत नाही. तर आपण जाणलं पाहिजे की हे शब्द मी वापरताना अतिशय कॉन्शियस असले पाहिजे, मी काय शब्द वापरते राग आल्यावर. कारण शब्द हे कशासारखे आहेत, एकतर ते जोडू शकतात किंवा तोडू शकतात. त्यामुळे मी शब्दाचा माझा वापर करताना अतिशय अतिशय काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये शब्दाचा वापर मला एक छोटासा जोक सांगते तुम्हाला की एक ब्रिटिश अधिकारी होता इंग्रजांच्या काळामध्ये, तो ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करणारा भारतीय माणूस होता. आणि दिवाळीचा सीझन आलेला तर त्याने विचार केला आया आपल्या नोकराला आपण चांगलं बक्षीस देऊया, चांगलं काहीतरी देऊया आणि याला खुश करूया. मग त्याने त्या आपल्या नोकराला बोलवलं जो इंडियन होता भारतातला होता आणि त्याला बक्षीस द्यायचं ठरवलं. मग त्याला विचार केला की ह्याला आता खुश करायचंय, आपल्याला एवढी छान सेवा करतो आपली, तर ह्याला आपण ह्याच्या मदर टंग मध्येच काहीतरी बोलूया म्हणजे हा खूप खुश होईल. म्हणून तो ते त्याला बक्षीस देतो आणि त्याला म्हणायचं असतं तुम सलामत रहो असं सांगायचं असतं त्याला. आणि तो म्हणतो तुम सलामत रहो. हे ऐकल्यावर तो काय होतो, तो माणूस चिडतो आणि तो अजून आपल्या गावकऱ्यांना बोलवतो आणि त्याच्याकडे त्याचा जाब विचारतो आणि शेवटी त्या इंग्लिश अधिकाऱ्याला त्याची माफी मागावी लागते. कारण का शब्दाचा चुकून इकडं तिकडं वापर झाला तर मोठा गैरसमज होऊ शकतो. म्हणजे जेव्हा राग येतो त्यावेळी आपण प्रुडंटली म्हणजे धोरणाने अतिशय विचारीपणाने विचार केला पाहिजे की मी जे शब्द वापरते त्याचा लॉंग टर्म मध्ये येणाऱ्या कित्येक काळामध्ये त्याचा काय परिणाम होणार आहे. या शब्दाच्या वापरावर अजून एक जोक आहे, तुम्हाला सगळ्यांना जोक आवडतात ना. तर एक जमीनदार असतो शब्दाच्या वापराबद्दल एक जमीनदार असतो आणि तो आपल्या व्हरांड्यामध्ये आरामात तक्क्याला टेकून बसलेला असतो आणि त्यावेळी तिथे एक भिकारी येतो आणि भिकारी भीक मागत असतो. तर हा भिकारी त्या जमीनदाराला खुश करायचा म्हणून म्हणतो की वा साहेब तुमची काय बिल्डिंग वाढा कसला सुंदर आहे हा, मस्त आहे, भीक मागतो आणि त्याच्या पुढे सुरू करतो खूप सुंदर वाडा आहे हा तुमचा. हा जमीनदार खुश होतो आणि म्हणतो आपल्या बायकोला अगं येताना एक पोतावर धान्य घेऊन ये हा. हा एकदमच खुश होतो, वा म्हटलं एकदम हा खुश व्हायला लागला, अजून खुश करायचं ठरवतो आणि म्हणतो की तुम्ही घातलेले हे कपडे हे तर काय सुंदर आहेत, तुम्हालाच सूट होतात, हे खूप सूट होत आहेत, कलर आणि हे फॅशन खूप छान दिसतंय तुम्ही. हा जमीनदार अजून थोडा खुश होतो आणि म्हणतो अगं येताना एक थोडस घड्याळ वगैरे आणि काहीतरी घरातल्या चांगल्या वस्तू घेऊन ये. म्हणते अरे वा आजचा दिवस चांगला आहे, फार खुश व्हायला लागलाय हा जमीनदार आणि म्हणतो की तुमची बाग केवढी सुंदर मेंटेन केली आहे, बाग मी अख्ख्या गावात अशी बागच बघितलेली नाहीये, खूप सुंदर बाग आहे तुमची. तो म्हणतो बायकोला आणि येताना ती माझ्या सोन्याची चेन पण घेऊन ये हा. मग असा आपला सांगत राहतो बाहेर तर काय येतच नाही. म्हणतो की साहेब मी मगासपासून तुम्हाला सांगतोय, तुम्ही एवढं काय काय आणायला सांगताय पण बाहेर तर अजून काही चालू नाहीये. म्हणते की हे बघ तू मला कसं खुश केलंस तुझ्या शब्दाने, मग मी पण माझ्या शब्दाने तुला खुश केलं, झाला प्रॉब्लेम मिटला, तू खुश झालास की नाही तेवढ्यापुरतं माझ्या शब्दाने, मग झालं. तर असं आहे की शब्दामुळे आपण काय होऊ शकतो, एखाद्याचं नातं जोडू शकतो किंवा कित्येक वर्ष जपलेलं नातं एका शब्दामध्ये खटकन तुटू शकतं. त्यामुळे आपण हा जो आहे प्रुडंटली अतिशय सत्सद विवेक बुद्धीनं राग आल्यावर विचार केला पाहिजे की आपलं आचरण कसं असलं पाहिजे. चाणक्य पंडित पण सांगतात की जिव्हाग्रे वसती लक्ष्मी जिव्हाग्रे मित्र बांधव, की लक्ष्मी कुठं आहे तर जिव्हाग्रे या जिभेच्या टोकाला आहे आणि जिव्हाग्रे मित्र बांधव लक्ष्मी आणि जिभेच्या टोका मित्र बांधव म्हणजे तुमचे फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह ते पण कुठं आहेत तर ते जिभेच्या टोकावर आहेत. तुम्ही अर्थात जिभेचं टोक बघून म्हणाल दिसत तर नाही आहेत कुठं, म्हणजे तसे नाही आहेत तर ते तुमच्या जिभेमुळे आणि शब्दामुळं येतील. बघा एखाद्या व्यापाऱ्याच्या दुकानात गेला तुम्ही आणि जर का त्याला सांगितलं की काहीतरी कमी करा, बार्गेन केलं, तर तुम्हाला नुसतं शब्दानेच खुश करतो. काय तुम्हाला करणार नाही, होय तुमच्यासाठी काय करा, 50 रुपये कमी केले. त्यांनी काय कमी केलेले नसतात, घ्यायचे तेवढेच घेतले असतात, पण त्यांनी खुश केलं असतं तुम्हाला. मग तुम्हाला दुसऱ्या वेळी जाताना तिकडे जावंसं वाटतंच त्या माणसाकडं. आणि मित्र बांधवा, की तुमचे जे नातेवाईक मित्र हे फक्त शब्दामुळं जवळ येऊ शकतात आणि शब्दामुळं लांब जाऊ शकतात. त्यामुळे चाणक्य पंडित म्हणतात की जिभेच्या टोकावर हे सगळे कोण वसलेले आहेत. त्यामुळं राग ज्यावेळी येईल त्यावेळी आपण अतिशय सत्सग विवेक बुद्धीनं जिभेचा अतिशय व्यवस्थित वापर केला पाहिजे. त्यानंतर आहे पॉवरफुली, म्हणजे शक्तीनं कसा वापर करायचा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू शकतो की आपण सगळेजण मानतो की राग हीच एक मोठी शक्ती आहे. विचार कर ना, राग येणं म्हणजे आतनं एक आपल्याला जाणवतो की एक मोठा आवेग आहे, तो तीच एक मोठी शक्ती आहे. त्यामुळं रागामध्येच मोठी शक्ती आहे. थोर विचार म्हणत अरिस्टॉटल हे सांगतात की इट इज नॉट इम्पॉर्टंट की तुम्ही चिडलाय हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही कुठल्या कारणासाठी आणि कशासाठी चिडलाय हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर नरोत्तम दास ठाकूर जे वैष्णव साधू किंवा वैष्णव आचार्य ते पण सांगतात की क्रोध भक्त द्वेषी जने, तुम्ही रागाचा वापर करू शकता, या शक्तीचा वापर पण तुम्ही करू शकता, पण कशासाठी, की जी माणसं, जे संत किंवा जे चांगली माणसं आहेत त्यांच्या विरोधामध्ये जे कोण बोलत आहे किंवा जे कोण वागत आहे त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या क्रोधाचा वापर करू शकता. हा एक मोठा फोर्स आहे, जाणून घ्या की राग हे हा मोठा फोर्स आहे आणि त्याला तुम्हाला कुठेतरी चॅनलाइज करायचं आहे, प्रवाह मोकळा करून द्यायचा आहे. मग हाच राग जो आपल्यामध्ये आहे हा आपण पॉवरफुली म्हणजे ती शक्ती आपण चांगल्या कामासाठी वापरू शकतो. याचं बेस्ट उदाहरण कोण सांगू शकेल? राग आलेला आहे, ती व्यक्ती चांगली आहे आणि त्याने रागाचा उपयोग अतिशय चांगल्या कामासाठी केला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हनुमान, हनुमान माहिती आहे ना, हनुमान चिडलेले सगळ्यांना माहिती आहे ना. ज्यावेळी लंकेमध्ये गेले सीते मैयाला भेटायला ते अशोक वाटिकेमध्ये, त्यावेळी त्यांनी काय केलं ऐकता ना सगळे, रागाचं प्रदर्शन केलं. कसं केलं? त्यांनी तिथले सगळे झाड वगैरे उखडून टाकायला सुरुवात केली. मग आपण म्हणतो राग वाईट आहे, मग हनुमानांनी वाईट केलं का? नाही, पण त्यांनी चांगल्या करण्यासाठी रावणाच्या विरुद्ध या रागाचं प्रदर्शन केलं. ज्यावेळी हनुमान अशोक वाटिकेमध्ये गेलेले त्यावेळी रावणाचे मिनिस्टर एक मंत्री तिथे आले, त्यांचं नाव होतं जंबमाली. त्यांनी ज्यावेळी हनुमानाला बघितलं त्यावेळी ते म्हटले की तू एवढा या मागच्या जो स्वामी आहे रावण यांची बाग अशी उद्ध्वस्त करायला लागलायस, मी आता तुला याचं शासन देतो. आणि त्यांनी सांगितलं की बघ एक क्षणामध्ये मी माझा आकार केवढा वाढवतो आणि मग आपण दोघं युद्ध करूया, मग बघूया काय होतं ते. आणि या जंबमालीनं आपले डोळे मिटले आणि अकराळ विक्राळ मोठं रूप घेतलं आणि ज्यावेळी डोळे उघडले आणि बघतात तर त्याच्या डोळ्यासमोर मोठे मोठे वर्तुळ आणि त्याला काय काय डिझाईन्स दिसत होते. त्याला काय कळलंच नाही हे काय दिसतंय. त्याने वर बघितलं तर त्याला लक्षात आलं की ते हनुमान उभारलेले होते आणि त्यांचे गुडघे त्याच्या डोळ्यासमोर दिसत होते. आणि त्याने खाली बघितलं त्यांना दिसलं की हनुमंताचे मोठे मोठे पाय होते. आणि मग हनुमानाने त्यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट असं अकराळ विक्राळ रूप घेतलेलं आणि म्हटलं आता आता बोल काय पुढं. म्हणजे हनुमानाने एवढ्या सुंदररित्या क्रोधाचं प्रदर्शन केलेलं आहे, पण ते कारण किती चांगलं आहे. तर आपण बघू शकतो की हे अतिशय मोठी अशी शक्ती आहे आणि त्याचा आपण योग्य वापर पण करू शकतो. आणि दुसरं उदाहरण बघू शकतो आपण ते म्हणजे अर्जुनाचं. अर्जुन ज्यावेळी भगवद्गीतेच्या सुरुवातीची सगळ्यांना स्थिती माहिती आहे की अर्जुनाला युद्ध करायचं नव्हतं आणि तो काय झालेला, त्याला शांती हवी होती. तो भगवंतांना म्हणत होता की मी हे सगळं सोडतो, सगळ्याचा संन्यास घेतो आणि वनामध्ये जातो, मला मी एका भिकाऱ्याप्रमाणे राहतो, भीक मागतो, भिक्षा मागत जगतो, पण मला युद्ध करायचं नाहीये. तर भगवंताने उलट त्याला काय केलं, क्रोधी बनण्यासाठी उद्युक्त केलं की तू असं केलंस तर धर्माचं रक्षण कोण करणार, आज अधर्म एवढा वाढलेला आहे आणि धर्माचं रक्षण होणार नाही, त्यामुळे तू उलट क्रोधी बन, या तुझे जे शत्रू आहेत त्यांच्यावर क्रोधी बन आणि तू युद्ध कर. त्यानंतर असं बघू शकतो की ज्यावेळी अभिमन्यूचा मृत्यू झाला, अभिमन्यूचा मृत्यू झाल्यावर अर्जुनाला फार वाईट वाटलं आणि तो जाऊन तिथं रडत होता. तर भगवान कृष्ण पण त्याच्याबरोबर आले आणि ते पण रडायला लागले.
अर्जुन म्हणतात की माझा मुलगा साक्षात रणांगणावर मृत्युमुखी पडलाय म्हणून मी रडतोय, पण भगवंत तुम्ही का रडताय? तर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी तुला कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या अगोदर ह्या 700 श्लोक सांगितले की तू कसं क्रोधी होऊन धर्माचं रक्षण करायला पाहिजेस, आणि एवढं ऐकून पण तू आता काय झालायस, पूर्ण गलित गात्र होऊन रडत बसलायस, तुला उद्या परत उठायचं आहे आणि तुझ्या शत्रूंविरुद्ध काय करायचं आहे, युद्ध करायचं आहे, असं रडत बसू नकोस, उद्या परत उठून पूर्ण शक्तीनिशी तुला युद्ध करायचं आहे. तर भगवान श्रीकृष्ण इथं अर्जुनाला प्रत्येक ठिकाणी उद्युक्त करतायत की तू क्रोधी हो, कशासाठी? धर्माच्या रक्षणासाठी. तर भगवद्गीतामध्ये अर्जुनाला हेच सांगितलंय की तू क्रोधी बनलं पाहिजेस, आणि तुम्हाला वाटतंय की आम्ही भगवद्गीता सांगतो तुम्हाला रागावर नियंत्रण करण्यासाठी, तर हा विरोधाभास वाटतो. पण हे रागाचे दोन वेगवेगळे काय आहेत, अँगल्स आहेत, की राग आपण स्वतःच्या सेवेसाठी लावणं आणि धर्माच्या रक्षणासाठी लावणं. त्यानंतर पुढचं आहे पॉझिटिव्हली. पॉझिटिव्हली मध्ये आपण बघू शकतो की हा जो नकारात्मक भावना आहे रागाची, ह्याचा आपण सकारात्मक दृष्टीनं विचार करायचा की हा राग आहे ह्याच्यामुळं काय परिणाम होत आहे. त्यापेक्षा ज्यावेळेस ज्या व्यक्तींमध्ये शत्रुता निर्माण होती त्या व्यक्तींशी आपण पॉझिटिव्ह रिलेशन डेव्हलप करायचा प्रयत्न करायचा, त्यांच्याशी मैत्रीचा हात आपण पुढे घेऊ शकतो. किंवा ज्या स्थितीमध्ये, ज्या नकारात्मक स्थितीमध्ये आपल्याला राग येतोय, ती स्थिती कशी सकारात्मक बनू शकते, लक्षात येते तुमच्या? ती स्थिती कशी सकारात्मक बनेल हा आपण जास्तीत जास्त विचार करू शकतो. तर हे आणि पर्सनल लेवलवर आपण विचार करू शकतो की व्यक्तिगतरित्या आपण आपल्या जीवनामध्ये डोकावून बघू शकतो आणि आपण जाणू शकतो की हा राग म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, तर एक काय विशिष्ट परिस्थितीमध्ये मी माझ्या या भावनेला आहारी जात आहे. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण हे बघू शकतो की एक छोटीशी स्थिती आहे ज्यामध्ये माझी ही भावना वर येते आणि त्यामुळं मला राग येत आहे. पण आपण जाणून घेतलं पाहिजे की या परिस्थितीमध्ये जरी आपल्याला राग आला तरी हा राग काय आहे, हा आपल्यालाच इजा पोहोचवणार आहे. राग हे असं आहे की ती एक ऍसिड आहे आणि ते समजा एखाद्या बाटलीमध्ये ठेवलंय, तर हे ऍसिड असं आहे रागाचं की ती जी बाटलीच काय करून टाकतं, नष्ट करून टाकतं. त्यामुळे आपण जाणलं पाहिजे की ह्या रागाला जर का मी असं स्थान दिलं माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, पर्सनली म्हणजे माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, तर हे ऍसिड जसं बाटली उद्ध्वस्त करतं तसं माझं जीवन काय होऊन जाईल, उद्ध्वस्त होऊन जाईल, असा आपण विचार करून रागाला कंट्रोल करू शकतो. दुसरं आहे कॉन्कर, म्हणजे रागाला विजय कसा मिळवायचा. सगळ्यांच्या लक्षात येत आहेत ना पॉइंट? कंटाळा आला नाही ना, झोप यायला लागले खूप जणांना असं वाटतं. कॉन्कर मध्ये आपण पहिल्यांदा बघतो की रेकॉग्नाइज. रेकॉग्नाइज म्हणजे जाणून घेणे, ओळखणे की हा राग म्हणजे नक्की काय आहे. आपण कॉजेसमध्ये वगैरे कारणांमध्ये बघितलं तर आपण विचार करू शकतोय की कुणी मगाशी सांगितलं की राग हा नरकाकडे नेणारे तीन ज्या वाटा आहेत त्यातलं एक आहे राग. कुठले कुठले आहेत ते तीन वाटा? काम, क्रोध आणि मत्सर. तर त्यामधलं एक गेट आहे, ते गेट उघडलं तर आपण कुठे जाणार आहे? नरकामध्ये जाणार आहे. तर ही गोष्ट आपण विचार केली की आपल्याला जर का याला हे गेट उघडलं तर आपण नक्की नरकातच जाणार आहे, हा असं याला समजून घेणं आणि मग त्याला कॉन्कर म्हणजे विजय मिळवायचा प्रयत्न करणं. त्यानंतर रिपेंट. रिपेंट म्हणजे पश्चाताप. जरी आपल्याला राग आला तर पुढच्या क्षणामध्ये आपल्याला पश्चाताप व्हायला पाहिजे. इतका पश्चाताप की त्या पश्चातापाच्या अग्नीमध्ये आपले सगळे जे काही पाप आहेत ते जळून गेले पाहिजेत. जर का तुम्हाला एखाद्या वेळी तुम्ही रागाला बळी पडला तर पुढच्या क्षणाला जर का तुम्ही मनापासून पश्चाताप केला तर पुढच्या वेळी राग येण्यामध्ये तुम्हाला खरोखर त्याला मदत आपोआप होईल. पश्चातापाच्या भावनेमुळे तुम्हाला ही भावना नियंत्रित करण्यामध्ये नक्की मदत होईल. त्यामुळे जर कधीही तुमच्या हातून क्रोधामुळे चूक घडली तर त्याचा अतिशय मनापासून पश्चाताप करायला शिका. पश्चाताप नसेल तर मन आपलं दगडासारखं होतं, आपल्याला काही वाटतच नाही काही पण केलं तरी. त्यामुळे दुसरं आहे रिपेंट. त्यानंतर आहे रेझिस्ट, म्हणजे प्रतिकार करणं. राग आला तर त्याला आपण थोडाफार प्रतिकार करायला शिकलं पाहिजे की तर राग येत आहे हे आपल्याला जाणवायला लागलंय ना तर आपण त्याचा प्रतिकार करायचा. जसं चोर येत आहेत कळलं की आपण काय करणार, दार उघडणार का नाही ना, काहीतरी व्हायला लागलं म्हटलं की प्रतिकार करायचा. आता माझ्या हातनं काहीतरी घडणार आहे, राग आलेला आहे म्हटल्यावर एक एक उपाय करायला सुरू करायचे. असं म्हणतात की सगळ्यात चांगला उपाय आहे राग आला की म्हणजे लांब फिरायला जाणं, कुठेतरी फिरायला जाऊन या, त्या स्थानापासून वेगळं व्हा आणि कुठेतरी वेगळ्या स्थितीत जाऊन लांब फिरून या. फिरून आल्यावर जरा तुमचं मन बुद्धी तुमच्याशी गप्पा मारेल की नाही बरं होतं वाईट होतं वगैरे, आणि आल्यावर तुमचा राग 100% कमी झाला असेल. तिथंच त्या स्थानात राहिला तर धुसफूस धुसफूस होऊन काय होणार, राग येणार. म्हणून सांगतात की बेस्ट उपाय आहे की लॉंग वॉकला जावा. त्यानंतर असं सांगतात की ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला राग आहे, जो तुमचा शत्रू आहे, त्याला जे काय नाही तुमचा सगळा राग ओका त्याच्यावर आणि मोठी मोठी पत्र लिहा त्याला. सगळा राग ओका त्याच्यामध्ये, तू असं केलंस तू तसं केलंस हे ते 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 पत्र लिहा, पाकिटात घाला पण ते पोस्ट करू नका, तिथंच ठेवा. तर राग तुमचा ओकून जाऊ दे, मग एकदा ते मनातनं निघालं की मग ते पत्र फाडून पण टाका ना, पण ते पोस्ट करू नका. तर असं ह्याला म्हणतात की रेझिस्ट, म्हणजे काही ना काही करून त्याला प्रतिकार करायचा प्रयत्न करणे. त्यानंतर आहे पुढचं रिलाय. रिलाय म्हणजे अवलंबून राहणे. आता आपल्याला कळलंय कधी कधी की किती प्रयत्न करून पण राग काय माझा कंट्रोल होत नाही, तर अशा एखाद्या अधिकारी व्यक्तीवर किंवा अशा एखाद्या शक्तीवर अवलंबून राहणं की आता मी त्याला शरण गेलेलो आहे, तुम्ही आता मला काहीतरी गायडन्स करा, माझ्या हातनं हे होत नाहीये, हे माझ्या हातची गोष्ट नाहीये. ह्याला म्हणतात रिलाय. हायर ऑथॉरिटीवर आपण अवलंबून राहायला शिकलं पाहिजे की जे खरोखर आपल्याला ह्याच्यातनं बाहेर काढतील आणि मदत करतील. आणि अगोदर जाणून घ्या की मला मदतीची गरज आहे, मला कुणावर तरी अवलंबून राहायची आता गरज आहे आणि ही मला आता भावना कंट्रोल होणं खरोखर अवघड आहे. जसं तुम्हाला ही कथा माहितीये का गजेंद्राची, गजेंद्र ज्या वेळेला त्याला मगरीनं पाय पकडलेला त्याचा सगळ्यांना माहिती असेल कदाचित, त्यावेळेला तो वेगवेगळ्या प्रार्थना करतो. त्यावेळी जी मगरीनं त्याच्या तलावामध्ये त्याचा पाय पकडलेला असतो आणि गजेंद्र हा भगवंतांचा चांगला भक्त आहे, तो म्हणतो आता मला सहन होत नाहीये, आता ही परिस्थिती माझ्या नियंत्रणाच्या पलीकडे आहे, त्यामुळे आपण अशा कुठल्या तरी एखाद्या शक्तीचा आश्रय घ्यायला शिकलं पाहिजे. जसं भगवंतांचे भक्त आहेत, साधू आहेत, किंवा असे व्यक्ती जे खरोखर ज्यांचे विचार वरच्या श्रेणीचे आहेत, त्यांच्यावर आपण अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. आणि त्यांच्यावर अवलंबून राहिल्यामुळं ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील आणि आपला राग कंट्रोल होईल. तर हे झालं सोल्युशन्स. सोल्युशन सगळ्यांना लक्षात आलं, सगळ्यांना लक्षात आले सोल्युशन्स. पेशंटली म्हणजे काय, धीराने की विचार करायचा की एका दिवसात राग कमी होणार नाहीये. नंतर प्रायव्हेटली त्याचा जास्त गाजावाजा करू नका, मोठा इश्यू करायची गरज नाहीये. त्यानंतर प्रुडंटली म्हणजे विचार सत्सद विवेक बुद्धीनं. त्यानंतर पॉवरफुली म्हणजे हा एक मोठी शक्ती आहे, त्याला आपण चॅनलाइज चांगल्या कारणासाठी करू शकतो. तर पॉझिटिव्हली म्हणजे सकारात्मक दृष्टीनं हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण एक एक पाय उचलू शकतो. पर्सनली म्हणजे वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये काय ह्याने तोटा होणार आहे, जसं मी ऍसिडच्या बॉटलीचं उदाहरण दिलं की आपलं जीवन उद्ध्वस्त होऊ शकेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर राग जिंकण्यासाठी रेकग्नाइज, रागाचं स्वरूप जाणून घेणं, पश्चाताप करणं, त्याला प्रतिकार करायचा प्रयत्न करणं आणि शेवटी आपल्या हातनं होत नाही आहे तर एका अतिशय महान अशा शक्तीवर किंवा मोठ्या गोष्टीचा आधार घ्यायचा, आश्रय घ्यायचा. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे, शेवटचा लेसन जो तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, ऍप्लिकेशन. म्हणजे आता आपण जे काही शिकलो, जे काय आपण चर्चा केली, ते आपल्या जीवनामध्ये कसं उतरवू शकतो. तर पहिलं आहे फिजिकल. फिजिकल म्हणजे काय, राग आल्यानंतर शरीराने आपण कसं अप्लाय करायचं आहे, शरीराने कसं आपण वागायचं आहे. तर आपण बघू शकतो की शरीर आणि मनाचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. मनामध्ये किंवा हृदयामध्ये थोडीशी गोष्ट इकडं तिकडं झाली तर लगेच बॉडी आपली रिॲक्ट करायला लागतेच. त्यामुळं असं सांगतात की ज्यावेळी आपल्याला राग येईल त्यावेळी तुम्ही काय करा, एक ग्लास भरून थंड पाणी प्या. त्यामुळं काय होईल, खरोखर असं सांगितलं की थंड पाणी पिल्यामुळं तुम्ही सगळ्यांनी कशाची उपमा दिली रागाला?
अग्नीची.
अग्नीला थंड करण्यासाठी काय करतात? पाणी. तसंच राग आल्यावर काहीही बोलू नका, काही करू नका, एक ग्लास भरून थंड पाणी प्या. त्यानंतर मी जाणवेल तुम्हाला की राग आल्यावर आपला श्वास काय होतो, खालीवर होत असतो. मोठमोठ्याने आपण श्वास घ्यायला सुरू करतो. तर जाणून बुजून आपल्या शरीरात काय करा, श्वासावर नियंत्रण करायचा प्रयत्न करा. श्वास हळूहळू घ्यायचा प्रयत्न करा. या गोष्टीने खरोखर शरीर तुमचं त्यावेळी शांत होईल, त्यावेळी डोक्यातला राग पण काय होईल, शांत होईल. कारण मन आणि शरीराचा खूप घनिष्ठ संबंध आहे. त्यानंतर राग जर का येत असेल तर आपण ओळखलं पाहिजे की आपण आपल्या आहारामध्ये पण फरक केला पाहिजे. जसं आपण खातो तसं आपण बनतो. मग जसा आपला आहार तसा आपला आचार असतो. त्यामुळं अतिशय चटपटीत किंवा अतिशय उत्तेजक असे पदार्थ आपण रेग्युलर जेवणामध्ये आपल्या असता कामा नयेत. जास्तीत जास्त सात्विक किंवा चांगलं जेवण असेल, जास्त चटपटीत अतिशय तिखट अशा गोष्टी जर का आपण जास्त खात असू तर काय होतं, आपल्याला राग यायचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण बघतो की कोल्हापूरमधले लोकही फेमस आहेत, त्यांना लवकर राग येतो. कारण काय तर मांसाहाराचं प्रमाण पण जास्त आहे आणि ज्यामुळं रागाचं प्रमाण पण वाढतं. त्यामुळे जसा आपण आहार घेऊ तसा आपला काय होणार, आचार बनणार आहे. त्यामुळे आपण अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे जसं आपल्या त्याच्यानं आपली वृत्ती जास्तीत जास्त सात्विक बनेल. त्यानंतर चरित्र, जास्तीत जास्त आपलं चरित्र जे आहे, चारित्र्य कॅरेक्टर हे आपण शुद्ध ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. आजकालच्या युगामध्ये हे प्रचंड अवघड आहे. कारण आज जर का टीव्हीवर पिक्चर्स तुम्ही असे बघायला गेला तर यामध्ये खरोखर घेण्यासारख्या अशा फार कमी गोष्टी असतात. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला सगळ्यात मोठं आव्हान असेल तर त्यांना आपलं कॅरेक्टर, आपलं चरित्र शुद्ध ठेवणं. कारण ते जे बघतात त्याने त्यांच्यावर एवढा परिणाम होतो, पण त्यामुळं त्याचं रूपांतर काय होतं, त्यांचा स्वभाव, त्यांचा नेचर बदलत जातो आणि मग त्यामुळं क्रोधाला लवकर बळी पडू शकतात. त्यामुळं आपण आपलं चरित्र जास्तीत जास्त शुद्ध राहण्यासाठी जे काय गरजेचं आहे ते आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. कारण चरित्र जर का शुद्ध राहिलं नाही तर आपण बघतो की अनैतिक संबंध आणि या सगळ्या गोष्टीतनं केवढे मोठे प्रॉब्लेम येतात. कौटुंबिक व्यवस्था सगळी ढासळून गेलेली असते. तर एकदा एक मुलगा आणि मुलगी असते, त्यांच्या दोघांचे असेच संबंध असतात जे अनैतिक असतात आणि ते एका हॉटेलवर गेलेले असतात. तर त्यांच्या दोघांमध्ये काय होतं भांडण होतं. आपण आता बघितलं दरवेळी भांडणच झालेलं आहे. भांडण होतं आणि भांडण झाल्यावर ती मुलगी म्हणती मी आता गप्प बसणार नाही, मी आता या हॉटेलच्या गच्चीवर जाते आणि मी आत्महत्या करणार. हा पण चिडतो हा मुलगा, हा म्हणतो मी निघून जातो तू काय करायचं ते कर. तो खाली निघून जातो हॉटेलमधनं आणि ती गच्चीवर जाते आणि गच्चीवर गेल्यावर ती गच्चीवरनं खरोखर उडी मारते. आणि ज्यावेळी उडी मारत असते त्याच वेळेला हा मुलगा हॉटेलमधनं बाहेर पडत असतो आणि ती बरोबर त्याच्या डोक्यावर उडी मारते आणि तो मरतो आणि ती जिवंत राहते. अशा काही गोष्टी या अनैतिक संबंधातून होतात की छोट्याशा कारणामधनं काय होतं, राग आणि त्यातनं मोठ्या मोठ्या समस्या येतात. तर हे झालं फिजिकल म्हणजे शारीरिक लेवलवर आपण काय केलं पाहिजे, पाणी पिलं पाहिजे, श्वास नियंत्रित करायचा प्रयत्न केला पाहिजे आणि काय केलं पाहिजे, आहार आणि चरित्र शुद्ध ठेवायचं. म्हणजे या शरीराच्या स्तरावर आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्याला राग येऊ नये. यासाठी हे फार उपयोगाचं आहे. आपण जे काय ऐकलं त्याचं कन्क्लुजन आहे, आपण अप्लाय कसा करायचा. दुसरं आहे मानसिक. मानसिक स्तरावर आपण कसे प्रयत्न करू शकतो, कसं काय हे आचरणात आणू शकतो. तर आपण एक फ्रेम करायची आणि त्यात जाणून घ्यायचं की ह्या रागाचं नक्की कारण काय आहे मनामध्ये, की नक्की कारण काय आहे आणि ते समजून घ्यायचं आणि त्या कारणावर आपण वर्कआउट करायचं, त्याच्यावर काम करणं आपण सुरुवात करायची. जसं एक म्हातारा माणूस होता 70 वर्षाचा आणि तो त्याचे मस्त काळे केस होते. कसे काय असणार म्हाताऱ्या माणसाचे काळे केस, सांगा. कलप लावत होता, डाय लावत होता तो. मग एक टवाळखोर मुलं आलेली, त्यांनी त्याचे टर उडवायचं बघितलं. त्यांनी काय विचार केला, ह्याचे आपण टर उडवायचे. म्हणजे काय हो आजोबा, तुमचे हे काळे केस हे तुमच्या मदर साईडनं आहेत का फादर साईडनं आहेत आम्हाला सांगा की जरा. त्यांनी ठरवलं की आता हा मुद्दा आहे हे माझ्या केसावरनं काय करणार आहे, मला उगच जास्तीत जास्त हे करायचा प्रयत्न करताय. तर त्यांनी स्वतःची विनोद बुद्धी वापरली मनाने. तो म्हटला की दिस इज नॉट फ्रॉम माय मदर साईड, नॉट फ्रॉम माय फादर साईड, बट दिस इज टेरॉक साईड. स्टेरॉक साईड ह्या कलप आहे, त्यामुळे तुम्ही जाणून घ्या. तो चिडू शकला असता तिथं, पण त्यांनी काय केली, आपली बुद्धी वापरली आणि तिथं त्यांनी काय केलं, योग्य एक विनोद बुद्धीचा वापर करून ती जी छोटीशी घटना होती त्यांना वेगळंच वळण लावलं. तर आपण पण असं करू शकतो, चिडायच्या ऐवजी आपल्यामध्ये थोडी जर का चष्टा मस्करी करायची वृत्ती असेल, थोडीफार विनोद बुद्धी असेल, तर एखाद्या वाक्याने आपण सगळं तंग वातावरण काय करू शकतो, नॉर्मल करू शकतो. त्यामुळे आपण आपली विनोद बुद्धी पण जागृत करायला शिकलो पाहिजे. दुसरं आहे की एक झालं विनोद बुद्धी आणि दुसरं म्हणजे त्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं. दृष्टिकोनातून म्हणजे दृष्टिकोन बदलायचा, की जिथं तुम्हाला राग येतोय ना तिथं जर का तुमचा दृष्टिकोन तुम्ही बदललात तर तुम्हाला राग येणार नाही. ह्याच्या संदर्भात एक छोटीशी कथा म्हणजे, एक साधू होता आणि एकादशीच्या दिवशी तो गोदावरी नदीमध्ये आंघोळीला गेला. ज्यावेळी तो आंघोळ करून बाहेर आला त्यावेळी तिथे एक अतिशय द्वेषी असा माणूस होता. त्यांनी काय केलं, बाहेर आल्या आल्या या साधूला अंगावर थूंक करून थुंकला, मुद्दामून त्याला राग येण्यासाठी. ह्या साधूनं काय केलं, परत गेला गोदावरी नदीमध्ये आणि आंघोळ केली. परत बाहेर आलेल्या माणसाने काय केलं, थुंकला. तो परत गेला. असं कित्येक वेळा झालं. शेवटी हा माणूस जो द्वेषी होता हा विचार करायला, हा तर चिडत नाहीच आहे, उलटा माझी थुंकीच वाया चालली आहे आणि तोंड कोरडं पडायला लागलं माझं. मग जाऊन त्यांनी विचारलं की तुम्हाला मी एवढं चिडवायचा प्रयत्न करायला लागलोय पण तुम्ही चिडतच नाहीये, तुम्हाला रागच येत नाहीये, असं कसं काय? हा साधू म्हणतो, अरे मी तुझ्यावर कशाला चिडू, तू तर माझा मित्र आहेस, तुझ्यावर मी कसं काय चिडू. त्याला कळतच नाही, एकतर मी इतकं घाणेरडं काम करायला लागलोय आणि तरी पण हा मला स्वतःचा मित्र म्हणतो. म्हणजे मी तुमचा मित्र असणं कसं काय शक्य आहे? तो म्हणतो, बघ आज एकादशीचा दिवस आहे आणि एकादशी सारख्या पवित्र दिवशी आज तुझ्यामुळं मला गोदावरी सारख्या पवित्र या नदीमध्ये कित्येक वेळा स्नान करायचा योग आलेला आहे. म्हणजे तू मला किती मदत केली आहेस, म्हणजे तू माझा मित्रच आहेस ना. त्यांनी काय केलं, जिथं तो चिडायला शकला असता तिथं त्या गोष्टीकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलून टाकला. तर आपण पण एखाद्या स्थितीकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलला तर आपल्याला राग कमी येण्यासाठी किंवा राग कंट्रोल होण्यासाठी मदत होऊ शकते. मानसिक याच्यामध्ये अजून पुढे आहे की राग ज्यावेळी येतो त्यावेळी आपली भरपूर शक्ती खर्च होते, हो ना. ज्यावेळी तुम्ही जोराने श्वास घेता, तुमचं नाक लाल होतं, डोळे गरम होतात, त्यानंतर तुमचं डोकं दुखायला लागतं ना आणि भरपूर दमल्यासारखं होतं. कुणाला ज्यांना अनुभव असेल त्यांनी बघा, राग घेऊन गेल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतं का एकदम? नाही, खूप दमून जातात. आणि राग ही आपल्या जीवनातली किंवा आपल्या शरीरातली खूप शक्ती खर्चत असतात. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे की ही शक्ती आपण वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे. माझीच शक्ती वाया चाललेली आहे, त्यामुळे त्यावेळेला कमीत कमी बोलू शकता तुम्ही, जास्तीत जास्त स्वतःला रिलॅक्स करायचा प्रयत्न करू शकता, वेगवेगळ्या पद्धतीनं रिलॅक्स राहा, ताण घालवायचा मनावरचा परिणाम करू शकता. आणि जसं आपण मगाशी बघितलं की अतिशय पॅशनेट किंवा चटपटीत किंवा रजोगुणी आहार आणि राग वाढतो, तसे युक्त आहार सात्विक जेवणाने किंवा सात्विक आहाराने काय होतं, आपल्याला ह्या सगळ्या आवेग आपण आरामात आवरू शकतो. त्यामुळे आहार आणि ताण कमी करण्यासाठी रिलॅक्स होणे आणि त्या वेळामध्ये बोलण्याचा कमीत कमी वापर करणे याने पण मानसिक ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो रागावर नियंत्रण करू शकतो. तिसरं आहे की जर का आपल्या मनामध्ये काही सुडाची भावना येत असेल रागाच्या वेळेला, ती पण आपण काढून टाकली पाहिजे. की हे जे निगेटिव्ह किंवा नकारात्मक असे भावना आहेत की तिनं मला असं केलं, मी पण तिला काहीतरी केलंच पाहिजे, हे जे नकारात्मक विचार आहेत हे आपण काढून टाकले पाहिजेत. कारण विचार केला पाहिजे की ज्यावेळी पण आपण दुसऱ्याबद्दल विचार करतो तेच विचार आपल्याकडं परत येतात. आपण एखाद्याला शिवी दिली तर समोरचा काय करतो, आपले पाय धरतो का? तो पण दोन शिव्या देतो आपल्याला. त्यामुळे आपण जर का एखाद्याला वाटेल तसं बोलायला लागलो तर त्याच्याकडनं पण तेच अपेक्षित आहे. एखाद्या खोल दरीमध्ये आपण वाकून मोठ्यांना ओरडलो तर काय होतं, प्रतिध्वनी येतो. तसंच आहे की रागाला तुम्ही जर का असं रिॲक्ट केलं वाटेल तसं आपण, तर ते आपल्यावरच परत येणार आहे. त्याशिवाय आपण काय करू शकतो, आपण विचार करू शकतो की ह्या स्थूळ भावनेपेक्षा
मी यातनं बाहेर पडण्यासाठी अजून पॉझिटिव्ह असं काय करू शकेल? ते जे विचार आहेत नकारात्मक, ज्याच्या आपण आहारी हळूहळू चाललंय, त्याला पूर्ण हद्दपार करायला आपण शिकलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह थॉट्स वर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करायला शिकलं पाहिजे. जसं विचार करू शकतो आपण की आग असती, आग आगीची सुरुवात एकदम थोडीशी असते आणि त्यावेळेला जर का त्या तुम्ही आगीकडे दुर्लक्ष केलं तर ती काय होती, वाढत जाते. पण जर का ही अतिशय एवढीशी तिथं आग लागली आहे तर मी एवढंसं पाणी घातलं तरी पण ती आग तिथं काय होईल, विझून जाईल. पण मी ती आगीला अजून फुंकर मारून वारा घालून वाढवायला लागले तर त्याचं रूपांतर एका वणव्यामध्ये होणार आहे. त्यामुळे राग जिथं सुरू होतो तिथूनच त्याला आपण हद्दपार करायला शिकलं पाहिजे, नाहीतर तो रागासारखं सगळं काही, आगीसारखं सगळं काही गिळंकृत करून टाकेल. त्यानंतर आहे इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक. बुद्धीनं आपण कसं काय या रागाला हे करू शकतो, मात करू शकतो. आपण विचार करू शकतो बुद्धीनं की ह्या राग आल्यामुळं किती वाईट परिणाम काय काय होणार आहेत माझ्या जीवनामध्ये, मनावर, समाजावर किती वाईट परिणाम होणार आहेत याचा बुद्धीनं आपण काय करू शकतो, विचार करू शकतो आणि त्यामुळं या रागावर आपण नियंत्रण करू शकू. जसं हनुमान आहेत, जे आपण हनुमानचं आता क्रोधासाठी उदाहरण दिलं, तेच हनुमान शेवटी सांगतायत की हा राग हा अतिशय अतिशय वाईट आहे. तो त्यांच्या रागाबद्दल नाही, त्यांचा राग चांगला होता कारण तो चांगल्या करण्यासाठी वापरलेला, पण आपला राग फार क्वचित चांगल्या करण्यासाठी वापरला जातो. ते म्हणतात की राग हा इतका वाईट आहे की हा कुणाला पण मारू शकतो आणि कुणाचा पण अपमान करू शकतो. आपण बघतो की रागामुळे कित्येक जणांचे खून झालेत आणि केवढे मोठे मोठे अपमान झाले. तर हे स्वतः हनुमान सांगतायत की ज्यांनी एवढ्या रागाचं प्रदर्शन केलं त्यामुळे एका बुद्धिमान व्यक्तीने रागाचा त्याग केलाच पाहिजे. जसं एखादा साप आहे तो आपली काट टाकतो, काट कसा टाकतो, तो अर्धामण टाकून त्याला माहिती आहे याचा काय मला उपयोग नाहीये. तसं आपण रागाचा त्याग करायला शिकलं पाहिजे. आता पुढचं आहे स्पिरिच्युअल. या स्पिरिच्युअल बौद्धिक तुम्हाला कळलं की आपण या आपल्या हे न होणारे रागामुळे होणारे जे काही वाईट परिणाम आहेत त्याचा बुद्धीने विचार करायचा आणि मग त्याप्रमाणे आचरणात आणायचा प्रयत्न करायचा. चौथा आहे स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण बघू शकतो की आपण रागाला कसं नियंत्रित करू शकतो, आपल्या जीवनामध्ये कसं अप्लाय करू शकतो. तर अशी लोक की ज्यांनी रागाला कंट्रोल केलेला आहे, नियंत्रित केलेला आहे, अशा लोकांचा आपण जास्तीत जास्त संघ घ्यायचा. आपण ज्या माणसाबरोबर जसा संघ घेतो तसा आपण बनतो. शेक्सपियर सांगतात ना की तुमचे मित्र कोण आहेत हे मला सांगा, मग मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कशा प्रकारचे आहात. ज्या व्यक्तींबरोबर आपण राहतो तसं आपण बनतो. म्हणजे आपण जर का गरम डोक्याच्या माणसांबरोबर जर का राहत असू तर आपण पण काय होणार, तसंच बनणार. त्यामुळे आपण जास्तीत जास्त अशा लोकांबरोबर राहायचा प्रयत्न करायचा की ज्यांनी हा जो आवेग आहे ह्याला कंट्रोल करायचा ते प्रयत्न करायला लागलेले आहे, त्यामुळे आपल्याला पण त्यातनं प्रोत्साहन मिळेल. संघाचा परिणाम असा होतो की जसं आपण बघतो की एखादा धुळीचा कण असेल त्याला जर का पाण्याचा संघ मिळाला तर ते काय होतं, गढूळ बनून जाते आणि ते वाईट बनतं. गढूळ पाणी काय चांगलं नसतं, पण तीच धूळ जर का वाऱ्याच्या संघामुळे उडाली आणि समजा भगवंतांच्या मोरपीस आहे त्याच्यावर येऊन बसली तर तीच गौरवाचं स्थान बनते. म्हणजे या धुळेला कसाचा संघ लावेल याप्रमाणे ती पूजनीय बनते, त्याच्यासमोर भगवंतांसमोर येऊन सगळे पाया पडतात. तसं आहे की आपण जसा संघ घेऊ तसं आपण बनणार आहे. त्यानंतर हे थोर जे पुरुष आहेत त्यांनी ज्या काय शिकवणुकी दिलेल्या आहेत त्या आचरणात आणायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जास्तीत जास्त जी काय वचनं मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलेली आहेत की राग बाळगू नका आणि जी काही मोठी मोठी वचनं आहेत भगवद्गीतेतले एक एक आचरण आहेत त्याचा आपण आचरण करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भगवद्गीतेनुसार आपण खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे जर का जाणून घेतलं तर आपल्याला राग यायचं प्रमाण फार कमी होईल. जे सत्य काय आहे आणि असत्य काय आहे, राग हा या शरीराशी निगडीत आहे, त्यामुळे जर का आपण हे समजून घेतलं की हे शरीरच काय आहे सगळ्याचं कारण आहे आणि शरीर काय सत्य आहे का नाही आहे, तर आपण आत्मा आहोत हे खरं सत्य आहे, हे जर का आपण भगवद्गीतेच्या अभ्यासानं समजून घेतलं, हे आपण सांगतोय आध्यात्मिक उपायात हे,
तर आपण नक्कीच या रागावर नियंत्रण करू शकू. कारण भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात की मात्रा स्पर्शास तू कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनो नित्यम ताम तितिक्षस्व भारता. ते पण हेच सांगतात की या आवेगांना आपण कसं आवडायला शिकलं पाहिजे. त्यामुळे जर का आपण हे सगळं जे आहेत आत्म्याच्या स्तरावर राहायचा प्रयत्न केला तर आपोआप हे शरीराचे एक एक आवेग आपले हळूहळू कमी होतील. त्यानंतर स्पिरिच्युअल याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे की जे असे दैवी गुण आहेत हे आपण आपल्यामध्ये वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. कुठले कुठले? टॉलरन्स म्हणजे काय? सहनशीलता. दुसरे कुठले आणि सांगू शकाल? ह्युमिलिटी. बरोबर. आणि नम्रता, क्षमा, क्षमा करण्याची वृत्ती. आणि हा शुद्धता. हे गुण जर का आपण विकसित करायचा प्रयत्न केला तर आपोआपच हे जे गुण आहेत जे आपल्याला नको आहेत ते आपण हद्दपार करू. तर या जर का आपण आध्यात्मिक उपायांवर जर का केंद्रित केलं तर आपला राग आपण आरामात नियंत्रित करू शकतो. जो व्यक्ती ह्या सगळ्या गुण आपण आता जे बघितले जो भगवंतांचा भक्त आहे त्याच्यामध्ये नॅचरलीच हे सगळे गुण असतात. ज्या जो व्यक्ती भगवंत धर्माच्या आचरण आपण बघितलं मगाशी की अधर्माच्या गाडीमध्ये बसलं की राग येतो. अधर्माच्या ट्रेनमध्ये बसल्यावर राग येतोच. त्यामुळे जर का आपण धर्माची ट्रेन पकडली तर आपोआप काय होणार आहे? आपल्यामध्ये हे सगळे गुण आपोआप विकसित होणार आहेत. त्यामुळे आपण धर्मानुसार आचरण करायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आता जे दैवी गुण सगळे आपण बघितले सहनशीलता, नम्रता, निरहंकारीपणा असे हे सगळे गुण आपल्यामध्ये आपोआपच काय होतील? विकसित होतील. आणि मग या बाकीच्या दुर्गुण तर आपल्यापाशी फटक येणार पण नाही, असे फटकणार पण नाही अजिबात. तर एक शास्त्रामध्ये चांगला श्लोक आहे त्यात सांगितलं की हे जे गुण ज्याने विकसित केले त्याला राग मॅनेजमेंट म्हणजे अँगर मॅनेज करायला काही कष्ट घ्यावे लागत नाहीत. पॉझिटिव्ह गुण आपल्या म्हणजे आपोआप आल्यावर हा आरामात हृदयामधन हे राग वगैरे निघूनच जातात. त्यांना काही कुठला सेमिनार अटेंड करायची गरज लागत नाही की रोग आपल्याला क्रोध कसा मॅनेज करायचा आहे. तर एक सुंदर श्लोक आहे त्यामध्ये सांगतात की तिरस्कृता विप्रलब्धा क्षप्ता क्षिप्ता हता नास्य त्यात प्रतिकुर्वंती तद्भक्ता प्रभोपी हा. की असा व्यक्ती आहे ज्याने या चांगल्या गुणांना आश्रय दिलेला आहे त्याची कुणी निंदा केली, त्याला मारहाण केली, त्याला वाटेल तसं बोललं तरी पण त्याला काही परिणाम होत नाही. परिणाम होत नाही म्हणजे निगेटिव्ह परिणाम काही त्याच्यावर, नकारात्मक परिणाम काही त्याच्यावर होत नाही. आणि त्याच्यामध्ये प्रतिकाराची भावना पण येत नाही, सूड घ्यायची भावना पण या व्यक्तीमध्ये येत नाही. कारण का? त्याने क्षमा करायची भावना जी आहे ती विकसित केलेली आहे. तरी अशा व्यक्तींकडं हे क्रोध वगैरे फटकत पण इकडे जवळपास पण येत नाही. मग आपल्याला विचार करेल की म्हणजे भगवंतांचे भक्त हे मुळमुळीत असतात, त्यांना काय वाटतच नाही, कोणी वाटेल तसं बोला काय सगळं चालतंय त्यांना, त्यांच्यामध्ये काय हेच नाहीये, काय म्हणतात अंगात पाणी नाहीये त्यांच्या, असं आपल्याला वाटू शकेल. पण असं नाहीये. हे जे कोण लोक आहेत ह्यांच्यामध्ये ही शक्ती आहे. त्यांनी जर का विचार केला तर ते सूड पण घेऊ शकतात पण तरी पण ते त्याच्या आहारी जात नाहीत. कारण त्यांना राग येत नाही असं नाहीये, त्यांनी ते आतनच ते हृदयामधनं जिथन राग येतो हृदयामध्ये तिथंच त्यांनी हे चांगले चांगले भाव विकसित केलेले आहे. त्यामुळे त्यांना हे प्रॉब्लेम कधी येतच नाहीत. तर आपण जर का धर्माचं आचरण केलं तर आपल्याला पण हे जे नकारात्मक प्रॉब्लेम आहेत हे कधीच येणार नाही असं समजू नका की या लोकांमध्ये काही दम नाहीये वगैरे. ही जी अशी मोठी मोठी लोक होऊन गेली हे आरामात त्यांच्यामध्ये शक्ती होते की कुणालाही ते सूड भावनेनं मारू पण शकत होते पण त्यांनी तसं केलं नाही. शक्ती असून पण क्षमा करणं हे फार महत्वाचं आहे. शक्तीच नाहीये आणि मग क्षमा केलं तर काय? म्हणजे जसं एखाद्या दोन मुंग्यांचा तो जोक आहे, तुम्हाला माहिती असेल की दोन मुंगे असतात आणि त्या चाले असतात आणि तिथनं एक हत्ती येत असतो आणि एक मुंगी म्हणते चल मारूया का त्या हत्तीला, तर ती दुसरी म्हणते जाऊ दे ग एकटाच आहे राहू दे राहू दे. म्हणजे काय मारायची शक्तीच नाहीये आणि माफ करून टाकलं जाऊ दे जाऊ दे असं नाहीये. त्यांच्यामध्ये आहे पण तरी पण ते काय करतात हे असे जे भगवंतांचे भक्त आहे ह्याला बळी पडत नाही आहेत. तद भक्ता प्रभोपी हा म्हणजे ऑल दो ते पॉवरफुल आहे पण ते याला बळी पडत नाही आहेत.
तर हे आपण आज जे काय आपण विचार केला की हे फिजिकली मेंटली इंटेलेक्च्युअली आणि स्पिरिच्युअली कसं आपण क्रोधावर आपल्या जीवनामध्ये आचरणात आणू शकतो राग नियंत्रित करण्यासाठी, तर आपण विचार करू शकतो पण हे एका दिवसातला प्रोसेस नाही आहे. आपण फक्त हिंट्स घेतलेले आहेत आणि ह्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, वागायचं आहे त्याप्रमाणे. त्याप्रमाणे मला अशी आशा आहे की जे आपण आज काही थोडंफार डिस्कस केलं त्याचा तुम्हाला थोडाफार तरी ही जी काही समस्या आहे क्रोध ह्याच्यासाठी फायदा होईल अशी अपेक्षा आहे. होईल ना? नक्की ना. सगळेजण भरपूर कंटाळलेले चेहरे दिसत आहे. कोणाला काही प्रश्न आहे? वेळ पण भरपूर झाला.
हरे कृष्णा जोरात, हरे कृष्णा असं वळणार जोरात हृदयापासून. सर्वांना आजच्या लेक्चर मधून भरपूर प्रेरणा मिळाली, कारण 2 ते 3 तास सलग इथे येऊन बोलणं सोपी गोष्ट नाही आहे. जो बोलतो त्याला माहिती आहे, पाणी पण प्यायला मिळत नाही. मला विचार करा, खरोखर त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने सांगण्याचा प्रयत्न केला की आपण क्रोधावर नियंत्रण कसं केलं पाहिजे, आणि खूप फायदा झाला. ऍटलीस्ट मला तरी खूप फायदा झाला, कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात पण आपण त्या जीवनामध्ये उतरवू शकत नाही. पण नेहमी याची चर्चा केल्याने आपल्याला त्याचं गांभीर्य कळून येतं. तुमच्या सर्वांचा मी अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं, म्हणजे आम्ही आता तुम्हाला चांगल्या प्रकारे निरोप देऊ इच्छितो, कारण तुम्ही अतिशय मोठ्या संख्येने इथे आलेले आहात. तर आपण भगवंतांच्या नामाचं 5 ते 10 मिनिटं उठून डान्सिंग कीर्तन करणार आहोत. डान्स करायला प्रत्येकाला आवडतं, इथे कोणीही जेंट्स असणार नाही, सगळे आपण मुली आणि लेडीजच आहोत. तर त्याआधी जयश्री राधा तुम्हाला एक शीट देईल, प्रत्येकाने ते शीट कलेक्ट करायचं आहे, थोडे शीट ते पास करा. तुम्ही ते शीट तुमच्याकडे ठेवू शकता सध्याला, परंतु जाण्याच्या आधी तुम्ही जयश्री राधाकडे ते शीट द्या. त्यावर एक मला मिळू शकेल का? त्यावर तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचा पत्ता लिहायचा आहे, तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल काय वाटलं आणि हे कार्यक्रम किती दिवसातून तुम्हाला यायला आवडेल हे खाली तुम्ही लिहायचं आहे. जरी त्यासाठी जागा नाही आहे पण तुम्ही बॅक साईडला लिहू शकता. तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुम्ही काय शिकत आहात कुठल्या कॉलेजमध्ये, आणि तुमचा फोन नंबर इथे लिहायचा आहे. फोन नंबर द्यायला घाबरू नका, आम्ही तुम्हाला कधी रात्री अपरात्री मिस कॉल देणार नाही किंवा तुम्हाला रात्री अपरात्री तंग करणार नाही. आम्ही फोन नंबर यासाठी घेतोय की पुढच्या वेळेस जेव्हा असे प्रोग्राम असतील तेव्हा आम्ही तुम्हाला बोलावू शकू. तर पुढचा प्रोग्राम दर रविवारी आम्ही अशा प्रकारे मुलींचा प्रोग्राम घेतो, तरुण मुलींचा. इथेच हरिओम नगरमध्ये हा प्रोग्राम असतो, दुपारी 2 ते 4. तो आमच्या घरी असतो, इथे जवळच घर आहे. तुम्हाला कोणीही मुली दाखवतील ज्या आधी प्रोग्रामला येतात. माधवीराने सांगू शकते. ज्योती आहे, जयश्री राधा उभं राहा फटाफट, मी नाव घेईन. कृष्णामली कोण आहे, सारिका, सायली, मंगल, तृप्ती, राजू, या मुलींशी तुम्ही भेटू शकता. आणि कोण आहे आधी ज्या कार्यक्रमाला नेहमी येतात त्या? निकिता, प्लीज स्टँड अप. मला नाही नावं शोधू शकत नाही मी. सोनाली उठा, उठा ना. ज्या 16 म्हणा करतात त्यांनी उठा. सोनाली, अस्मिता, प्रतिमा, सोना, सायली, रुपाली, पंकजा, या सर्व मुलींची उज्ज्वला आहे तिथे पाठीमागे. रंगवती, अनिता, या सर्वांना तुम्ही भेटू शकता. इथेच आमचं घर आहे जवळच. दुपारी 2 ते 4 तुम्ही यानंतर सर्वांना प्रसादाचे, महाप्रसादाचे म्हणजे जेवण आहे थोडंसं, पण तुम्ही पोटभर खाऊ शकता. आयटम कमी असतील तरी तुम्ही भरपूर खाऊ शकता. तर त्यानंतर ते तुम्हाला घर दाखवतील. प्रत्येक रविवारी दुपारी 2 ते 4 हा प्रोग्राम असतो फक्त तरुण मुलींसाठी. तर पुढच्या वेळेचं प्रवचन लीला घेणार आहेत. त्यांनी विषय अजून कन्सील विषय अजून सांगितलेला नाही, कारण की प्रत्येकाला उत्सुकता असली पाहिजे पुढचा विषय काय, क्रोधानंतर कशाचं व्यवस्थापन करायचं. तर किती जण अजिबात येऊ शकत नाही इतका प्रॉब्लेम आहे की हिमालयात जाण्या इतका प्रॉब्लेम आहे, शक्यच नाही हो. काही इतके प्रॉब्लेम आहेत आमच्या जीवनामध्ये की आम्हाला 5 मिनिट सुद्धा वेळ नाही. किती जणांचा हा प्रॉब्लेम आहे, शक्यच नाही. आम्हाला रात्री झोपायला सुद्धा वेळ नाही. आणि ठरवलं खरोखर तर येऊच शकतो असे किती जण आहेत, मी येऊ शकतो कारण आमच्यात घरी येऊच शकतो. ठरवलं मी तर मी काही करू शकते. स्वतःवर कॉन्फिडन्स असणारे किती लोक आहेत की मी ठरवलं तर मी येऊ शकते, कुणी मला अडवू शकत नाही. मी जर ठरवलं ना प्रगती करायचं तर मला कुणीच अडवू शकत नाही, कारण मी इतकी ठाम आहे माझ्या विचारांमध्ये. असे ठाम लोक किती आहेत मला बघायचं आहे. किती जण येऊच शकतात ठरवलं तर. हा सगळेच येऊ शकतात. तर मी अपेक्षा करणार आहे की आमचं घर कमी पडलं पाहिजे असं सांगायला पाहिजे की चला पुन्हा हॉलमध्ये येऊया. हा तर पुढच्या रविवारी येऊ शकता तुम्ही. किती जण येऊ शकता जो आम्हाला कळण्यासाठी तुम्ही हरी बोल म्हणू शकता. जे येऊ शकतात त्यांनी जोरात हरी बोल म्हणायचं.
हरी
बोल. यस थँक्यू. आम्ही माझ्या लक्षात राहतं बरं का, मी बघणार प्रत्येकाला येणार. हा तुम्हाला असं वाटत असेल की एका नजरेमध्ये काही समजणार नाही, पण इथे आमचे बरेच लोक आहेत जे आम्ही ठेवलेले आहेत ते सांगणार आहेत कोणी हात वर केलं तर. आम्ही तुमची वाट बघतोय. आता आपण 15 मिनिटं कीर्तन करूया. सर्वांनी उत्साहाने यामध्ये भाग घ्यायचा आहे. आमच्या भक्त मुली देखील असणार आहेत, त्या देखील अभ्यास सांभाळून भक्ती करतात. तुम्ही त्यांना भेटू शकता. नित्यलीलाचा आम्ही खरोखर आभार मानतो. तिने अतिशय कमी वेळामध्ये हे लेक्चर तयार केलेलं आहे प्रेझेंटेशन. घरामध्ये त्यांच्या सासूबाईंची तब्येत ऍक्च्युली बरी नाही आहे. मुलगा पण आहे तिचा छोटासा, त्याला सोडून ती आलेली आहे इथे. तर आपण त्यांच्यासाठी 3 हरी बोल म्हणून धन्यवाद देऊया नित्यलीलासाठी. हरी बोल,
हरी बोल, हरी बोल.
तर आता आपण कीर्तन चालू करूया. त्याच्या आधी हे पास करा. जे नवीन आहेत त्यांनी आधी घ्या, आणि ज्यांना मिळालेलं नाही त्यांनी पाठीमागे किंवा एखाद्या तुमच्या वहीच्या कागदावर यामध्ये जे कॉलम आहेत ते तुम्ही लिहून जयश्री राधाकडे द्या. सर्वांनी कीर्तनामध्ये भाग घ्यायचा आहे. आपण वेळेच्या थोडस पुढे गेलोय कारण वेळेच्या थोडस पुढे चालू झालंय. पुढचं चेतना फेस्टिवल बरोबर 1 महिन्याने असेल, साधारणतः 20 जुलै 20 जुलै